माननीय स्वामी मकरंदनाथ यांच्या 61वी निमित्त आयोजित केलेल्या शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रासाठी आपण सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करताना जो हार्दिक स्वागत करतो त्यांना नाव सांगावं असं मला सांगण्यात आलं. मी मिलिंद नागनाथ दिमये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या या सत्राची सुरुवात सद्भक्त क्रांती राऊत हिनं म्हणलेल्या वैदिक शांती मंत्राने होईल. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंडळातर्फे परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि परमपूजनीय मातोश्री सौभाग्यवती मधुरा मावशी मधुराताई यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यासाठी मी आपल्या केंद्राच्या सर्व सेवांमध्ये अत्यंत प्रेमाने सहभागी होणारं आपल्या केंद्रातलंच एक जोडपं आहे सद्भक्त नवनाथ शिंदे आणि त्याची सौभाग्यवती रूपादी शिंदे या दोघांना विनंती करतो की त्यांनी स्वामीजींना हार अर्पण करावा. स्वामीजींना आणि मधुरा मावशी मच्चित्ता मद्गतप्राणाः बोधयन्तः परस्परम् कथयन्तश्च माम् नित्यम् तुष्यन्ति च रमन्ति च. भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये हा श्लोक रचला. ते असं म्हणतात की ज्यांचं चित्त प्राणासहित माझ्या ठिकाणी एकवटलं, जे एकमेकांना प्रेमाची आदान प्रदान करत असतात, माझंच गुणवर्णन करण्यामध्ये त्यांना मोठी तुष्टी लाभते, मोठा संतोष लाभतो आणि ते माझ्या गुणवर्णनातच रमून राहतात, त्यातच रममाण राहतात. आपण 35 वर्षापूर्वींचा जर का विचार केला तर हा श्लोक एका ठिकाणी अवतरला होता. ती जागा होती टिळक स्मारक मंदिर ते पेरू गेट रस्ता, या रस्त्यावर असलेलं ब्युटी क्लॉथ स्टोअर नावाचं एक कापडाचं दुकान. त्या कापडाचे मालक आणि मालकीण फार ब्युटीफुल होते, त्यामुळे त्यांना कदाचित हे नाव देण्याची इच्छा झाली असेल. आणि त्या दुकानाच्या काउंटरमध्ये एक छोटीशी 7x7 ची जागा होती आणि तिथे भगवंतांनी सांगितलेला हा श्लोक अवतरायचा. तिथे जमलेले जे तरुण साधक साधिका होते ते मच्चित्ता मद्गत प्राणा या अवस्थेला पोचलेले होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसी जवळी किंची सरोवरे उतंबळलिया कालवती परस्परे, मग तरंगाची भवळारे तरंगची होती. एका शेजारी एक शेजारी शेजारी जर का सरोवर असतील आणि त्या सरोवरांमध्ये एक वादळ निर्माण झालं, वादळ निर्माण झाल्यानंतर ते सगळे तरंग इतके उंच उंच जायला लागतात की ते सरोवर एकमेकांमध्ये मिसळतात. असं ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये घडायचं. असं घडत असताना जे साधक त्यावेळेला तरुण मुलं मुली म्हणून सगळ्यांना माहिती होते तेच आज इथे या 61 पूर्तीच्या निमित्ताने आपल्या सर्वांबरोबर संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. त्या उतंबळणाऱ्या सगळ्यात पहिल्या सरोवराचं नाव होतं सद्भक्त मकरंद माधव वजे. त्यांच्याबरोबर जे अनेक साधक स्वामीजींच्या प्रेमामध्ये मत्त होऊन राहिले होते आणि एका मंतरलेल्या कालखंडाचे ते प्रत्यक्षानुभूती घेणारे प्रत्यक्षदर्शी असे होते, त्या सर्वांना या संवादासाठी पाचारण करणार आहे. सद्भक्त राजीव भवाळकर उर्फ आपणा सर्वांचे प्रिय नाना, सद्भक्त कांचनताई शेठ, सद्भक्त पंकज करवंदे, सद्भक्त सुनीलदादा तावरे, सद्भक्त जयुताई ओक आणि सद्भक्त गिरीजी कुलकर्णी. माझ्यावर अशी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे की या सर्वांची मी मुलाखत घ्यायची, पण या सर्वांची मुलाखत कशी घ्यायची याचं मला काहीही आकलन नाही, कारण या सर्वांची मुलाखत मला कधी घ्यायला लागेल असं सुद्धा मला कधी वाटलं नव्हतं. या सर्वांशी मी प्रेमाने खूपदा बोललो, प्रेमाने खूपदा आज सुद्धा बोललो आणि जेव्हा आम्ही प्रेमाने एकमेकांना भेटतो आणि बोलतो तेव्हा पुन्हा एकदा मच्चित्ता मद्गत प्राणा असंच होत. स्वामीजींची आठवण निघते. अशी खूप वर्ष गेली, अलीकडे त्यात अजून एक विषय अंतर्भूत व्हायला लागला. आणि तो विषय म्हणजे स्वामी मकरंदना. आज हे मुलाखत मुलाखतीसाठी मुलाखत शब्द मला फारच औपचारिक वाटतो. माझ्याशी संवाद साधण्यासाठी हे जे सगळे जमलेले सहा साधक आहेत, हे सर्व साधक जसे स्वामीजींच्या प्रेमात रममाण झालेले होते, तसेच मकरंदनाथांच्या विषयीच्या भावामध्ये सुद्धा वाहून गेलेले आहेत. त्यांचं प्रेम पाहून आपण अक्षरशः भारावून जातो, आपण सद्गती करतो. त्यांच्यामध्ये हे प्रेम निर्माण कसं झालं, या प्रेमाचा उद्गम कुठे होता, हे प्रेम निर्माण झालं बुद्धिंगत झालं, ते प्रेम प्रवाही राहिलं, अधिकाधिक विकसित झालं, जणू उसंबळणाऱ्या सरोवरांसारखं. आणि ते आज आपण सर्वजण जिथे जमलेले आहोत त्या ठिकाणी येऊन ठेपले. त्यांच्याशी बोलायला खूप आवडेल आपल्याला. मी आता एकेकांना असे काही छोटे छोटे प्रश्न विचारणार आहे, मला त्याची काही उत्तरं माहिती आहेत आणि काही उत्तरं कदाचित मला सुद्धा तुमच्या बरोबर माहिती होतील असं वाटतं. संभक्त राजीवजी म्हणजे नाना भवाळकर यांना मी पहिला प्रश्न विचारणार आहे. त्याचं कारण असं की स्वामीजींकडे आल्यानंतर स्वामी मकरंदनाथांना लाभलेला सर्वात पहिला मित्र म्हणजे नाना भवाळकर. मी असं समजूतीत होतो की नाना भवाळकर आधी स्वामीजींकडे यायला लागले आणि कालांतराने मकरंदनाथ ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये पोहोचले, पण परिस्थिती उलटी आहे. मकरंदनाथ स्वामीजींकडे गेल्यानंतर सुमारे 2-3 महिन्यांनी नाना त्यांच्या जवळ होता. मी आपल्या सर्वांची परवानगी घेऊन उभा राहणार आहे, कारण मुलाखत घेताना काय होतं की प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा हे एकमेकांना बघितलं नाही तर ते सगळं समोर बोलल्यासारखं होतं. फक्त माझ्या हालचाली थोड्याशा गोंधळात पडल्यासारख्या होतील त्याबद्दल क्षमा करा. नाना नमस्कार. ब्युटी क्लॉथ स्टोअर मध्ये मला असं वाटतं किंवा बागेश्वर निवास मध्ये असेल कल्पना नाही, पण तिथे तुमची आणि स्वामी मकरंदनाथांची म्हणजे त्यावेळेच्या मकरंदाची गाठ पडली आणि तुमची मैत्री सुरू झाली. मला असं जाणून घ्यायला आवडेल, सगळ्यांनाच आवडेल, की या मैत्रीची सुरुवात कशी झाली तुमच्या.
मिलिंदाला म्हटलं तसं 1976 सालच्या मे महिन्यात स्वामीजी मकरंदनाथ स्वामी माधवनाथांच्याकडे ब्युटी क्लॉथमध्ये आले आणि त्यानंतर 2-3 महिन्यातच मीही आलो माझ्या बहिणीबरोबर. ती आधीपासून येत होती. मकरंदनाथांना दुकानात मी क्वचित एखाद दुसऱ्या वेळा पाहिलं असेल असं वाटतं मला, पण प्रत्यक्ष बोलणं कधी होत नव्हतं त्यांच्या आणि माझ्या जाण्याच्या वेळाही वेगळ्या होत्या. मला त्यावेळेला बँकेत मी नोकरीला होतो आणि शनिवारी काम सुट्टी असेल आणि रविवारी बँकेत जायला येत असेल, त्यामुळे शनिवारच्या दिवशी मी संध्याकाळी जात असे दुकानामध्ये. त्यावेळेला मिलिंद वाटवे हे मला नेहमी दिसायचे बोलणं व्हायचं
बरोबर,
ते सुषमा त्यांच्या चिरंजी व्हायचंही मला ऐकलं होतं मी, पण मकरंदनाथांची त्याची ओळख नव्हती. पुढे 77 सालच्या राखी पौर्णिमेला नारळी पौर्णिमेला स्वामीजींनी मला अनुग्रहित केलं. स्वामीजी त्यावेळेला सोमवारी अनुग्रह द्यायचे, दुकानाला सुट्टी असायची त्यामुळे, परंतु मला रविवारी दिला होता आणि दुसऱ्या दिवशी बहिणीला चिन्मयीला दिला होता. त्या अनुग्रह झाल्यानंतर ध्यानाला बसायला सुरुवात झाली घरी आणि काही महिने गेले आणि स्वामीजींनी सुचवल्यावरून केंद्रातच येणाऱ्या एका मुलीशी माझा विवाह ठरला. आणि आजच्या तर त्यांच्या फेब्रुवारीमध्ये लग्न झालं. त्यासंबंधीच्या ज्या काही घटना घडल्या स्वामीजी मला मध्ये एक दोन महिन्यापूर्वी म्हणाले, त्या सर्व घटना मी साक्षीदार होतो. दुकानात मी असे त्यावेळेला हे सगळं विषय बोलले जायचे,
बोलायचं लग्न ठरलं, बरंच काही नाट्य घडलं असं माझ्या कानावर आलं. ते सगळे ते नाट्य घडण्याची जो रंगमंच होता तो म्हणजे ब्युटी क्लॉज काउंटरच्या आतला भाग आहे, हाच तो रंगमंच.
आणि मकरांना त्यावेळी ते असायचे ते म्हणजे मला पूर्ण घटना माहिती आहे. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मग तुम्ही लग्नात कसं नव्हतं माझ्या
नाणार तुम्हाला बोलवलं
नव्हतं. ते मला म्हणाले की न बोलवता कसं जावं असा मला प्रश्न पडला. आणि मी असं समजूतीत होतो, कारण समजूत होण्याचं कारण प्रवचनाला मी जात होतो. स्वामी मकरंदात मात्र बरेच अग्नग्रहानंतर काही महिन्यांनी प्रवचनाला यायला लागले. लग्नाची पत्रिका स्वामींच्या घरी दिली होती आणि एक प्रवचन झाल्यानंतर स्वामीजींनी आपले आधीचे सेक्रेटरी राजाभाऊ सोमण त्यांच्याकडे ती दिली आणि म्हणाले, राजाभाऊ आपल्या नानाचं लग्न आहे, ती पत्रिका सगळ्यांना वाचून दाखवा. माईक वर त्याचं निमंत्रण केलं गेलं आणि स्वामी म्हणले की दोन्ही आपल्या इथं येणारी मुलं मुलं आहेत मुलगा मुली, तर सगळ्यांनी यायचं लग्नाला. त्याच्यानंतर कोणाला वैयक्तिक निमंत्रण बी केलं नव्हतं.
पण ते मला माहिती पण जेव्हा वाचली पत्रिका
त्यामुळे त्यावेळी ओळख होण्याचं राहून गेलं हे मला सांगायचं.
पण मला कळलं लग्न झालं, केंद्रातले लोक गेलेले होते लग्नाला, म्हटलं याच्याशी कधीतरी वाचली ओळख होईल.
तसंच झालं काही महिन्यांनी स्वामी महाराजेश्वर निवासच्या गच्चीवर एक काही कार्यक्रम होता, मला आता त्याचं निमित्त आठवत नाही. तो कार्यक्रम झाला आणि निघताना स्वामी महाराज माझ्या जवळ आले आणि त्यांनी मला चौकशी केली, तुझं नाव काय काय करतो, जशी स्वामीजींनी केली होती दुकानात गेल्या वाजता तसंच मला वाटलं.
आपण
अतिशय प्रेमाने त्यांनी विचारलं आणि तिथपासून मग भेटायला बोलायला सुरुवात झाली. दुकानातही जेव्हा एकत्र यायचं तेव्हा बोलायचं, प्रवचनाहून कधीतरी घरी जाताना आम्ही बरोबर जायचो बोलत बोलत, चौकामध्ये सुद्धा बोलत उभा राहायचो कधी. असं अशा पद्धतीने ओळखतो.
मला असं वाटतं तू त्यांच्या घरी घराला जायला सुरुवात केली.
विवाह झाला त्यावेळी आमच्याकडे एक पदवी होती आणि आई वडील अजित मी चिन्मयी आणि पत्नी माझी सगळेजण होतं सगळं. तेव्हा काही दिवसांनी स्वामीजी मला म्हणाले की आपल्या बागेश्वर निवास समोर प्रभूकृपा नावाची बिल्डिंग आहे, तिथे एक खोली आपल्याला मागणी मिळू शकते, तर त्यांच्या भागात घेऊ आपण. पण तू प्रवचन झालं की इथंच समोर जाऊन लोक आहे घरी जात जाऊन जायचं धरून आणि सकाळी उठून ध्यान करून मग घरी जा. त्याप्रमाणे मी त्याची सुरुवात केली होती. हे पुढे 1980 साली मुलीचा माझ्या माधवीचा जन्म झाला नोव्हेंबर 20. आणि त्यानंतर काही दिवसांनी स्वामीजींनी मला स्वच्छ काही नेल्यामध्ये असं सांगितलं की मला असं वाटतं म्हणजे त्यावेळी जी असं खोली मी सोडली होती, मी घरी गेलो होतो परत, तर स्वामीजी म्हणाले की मला असं वाटतं की उद्यापासून तू मकरांकडे ध्यानाला जावं. मी त्याच्याशी बोललोय असं म्हणाले. मग खाली आल्यावर आमचं बोलणं आलं. दुसऱ्या दिवशी मकरनाथांचं काही मोठं घर होतं असं नव्हतं, दोन खोल्या होत्या स्वयंपाकघरात मध्ये एका बाजूला कोपऱ्यात
छोटं होतं पण मोठे होते.
कपाटाचा आदर्श करून त्यांनी स्वतःपुरते खाण्याची जागा केली होती. समोर तुकाराम महाराजांचा
ती जागा मला
फोटो होता वगैरे आणि तिथे ते ध्यानाला बसतो. मी यायचं म्हटल्यावर ते कपाट आणखी थोडस समोरासमोर बसता येईल अशी असं जागा तयार केली आणि मग दुसऱ्या दिवशी बसून तिथे ध्यानाला जायला लागलं. तर ध्यानाला जायला लागल्यानंतर अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्या जीवनात घडल्या असं मला वाटतं. 3-4.5 वर्ष मी जवळजवळ ध्यानाला तिथे जात होतो.
ध्यानाला जाणं तिथे त्यावेळेला त्याची चर्चा बरीच व्हायची की नाना मकरंदकडे ध्यानाला जातो. नंतर मला आठवतंय तुझी छोटी मुलगी ज्यावेळेला माधवी ती सुद्धा कधी कधी मकरंद मामाकडे मला जायचंय म्हणून हट्टानी त्यांच्या घरी झोपायला गेल्याचं सुद्धा मला आठवते
संध्याकाळीच विजय कुलकर्णी आणि मकरंद ते दोघं आले होते शेजारे, काही बोलणं आमचं झालं आणि ते निघाल्या तेव्हा तिने अच्छा धरला मकरंद मामाकडे जायचं आणि दोघे त्यांना घेऊन जातो म्हणाले घेऊन गेले. आधी 3 वर्षाचे असेल
दोघी रात्रभर काही काय
झालं की आम्ही तिला घेऊन आलो, ती झोपेल असं वाटलं पण तिला झोपायचं कसं हेच कळेना.
विजय आणि दोघांनी
विजय आणि मी आम्ही प्रयत्न भरपूर केला पण मग शेवटी तिला कुठेतरी अभंग म्हणून दाखवा भजना म्हणा आणि ही आमच्या बरोबर रडली नाही आणि झोपलीही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळची वाट पाहत आम्हाला इतकी नाना झोप येत होती पण काहीच करू शकत नव्हतो. आणि मला वाटतं पिंटी तेव्हा 3 वर्षांची असेल, साधारण 2.5 ते 3 वर्षांची होती. आम्ही सकाळीच म्हणजे जवळपास 5:30-6:30 नानाच्या घरी गेलो तिला घेऊन. बैल वाजवल्यावर सुषमाने दूध आलं असेल अशा अपेक्षेने पातळी घेऊनच बाहेर आली. पण माधवीने त्रास दिला नाही आणि माधवीच्या पोटी आम्हाला तिच्या हट्टापोटी तिच्याबरोबर राहिलाही मिळालं आणि रात्रभर भजन म्हणत
माधवी आणि मुलगे आई बाबा जर घेत
जागरणाकडे सुद्धा कसं बघायचं.
मी कांचनला आता कांचनकडे वळतो. मी आता सुरुवातीचे पहिले जे प्रश्न आहेत ते स्वामीजींकडे ज्या एका विशिष्ट क्रमाने ही मंडळी यायला लागली त्या क्रमाने मी त्यांना विचारतो स्वामीजींकडे म्हणजे मोठ्या स्वामीजींकडे. तर कांचन तुझा माईक तयार असेल तर मग तुला प्रश्न विचारतो.
मी तुम्हाला असं म्हणणार होते की तुम्ही जर तिथे कुठेतरी बसला
मला काय
होतं अजिबात चुकणार
नाही. मला दुसरी उत्तर नाही ऐकायची, मला बघायचं तुला दुसरं तुमच्या डोळ्यात काय काय होऊन जातं बोलत असताना ते मला कारण ते हृदयाचे होतं ते डोळ्यात दिसायला लागतं असं म्हणतात. तर मला वाटतं तू सुद्धा अशीच शास्त्र सत्याच्या तुझ्या सुमाराला स्वामीजींकडे आली आणि तिथे एक
असू द्या त्याला तेच कम्फर्टेबल
आहे. मी तशी मानसिक तयारी केली की आज तुमच्यापुढे उभंच राहायचं सगळं जेवते सॉरी. तर त्यावेळेला तू यायला लागले तर मला असं वाटतं की तुझी दुकानातच कधीतरी त्यांच्या मकरंदांशी परिचय झाला असेल. आठवतं का केव्हा झाला कसा झाला?
काय दुकानामध्ये स्वामीजींच्या दुकानामध्ये 9:30 प्रार्थना असायची आणि त्यावेळी मी टीव्हीला होते तर लेक्चर असायचे सकाळी मग लेक्चर ऑफ असेल तर धावत पळत दुकानात जायचं प्रार्थनेसाठी. त्यावेळी मकरंदना त्यावेळी मकरंदना तिथे प्रार्थनेला असायचे बहुतांशी तेव्हा मी त्यांना तिथे पाठवला आहे. अतिशय भावशुद्ध आणि आता देण्याचे प्रार्थना म्हणायचे खरी ओळख एकदाच झालं की स्वामीजींनी मला प्रसाद दिला आणि मी बाहेर पडले आणि माझून मकरंदनाथांना पण प्रसाद दिला आणि तेही बाहेर पडले त्यांच्या हातात खायचं होती आणि आम्ही असं थोडंच बोलत बोलत बाहेर थोडा अंतर चाललं 15-20 मिनिट आम्ही असं बोलत होतो. त्यावेळी माझ्या असं एक लक्षात आलं की एका ध्येयनिष्ठ ध्येय वेगळ्या तरीनशी आपण बोलतो आहोत की ज्याला फक्त कर्मार्थ करायचं आहे
बाकी दुसरी कुठली इच्छा नाही
आणि विचारांची अतिशय स्पष्टता आणि प्रगल्भता त्या तेवढ्या वेळामध्ये मला जाणवली आणि आणखीन एक म्हणजे मनाची अतिशय रुचिता अशा गुणांनी उकळली मला त्यांच्याविषयी एक प्रकारची आत्मीयता निर्माण झाली आणि आपल्या सगळ्यांना असा भाव त्यांच्याविषयी आपोआपच सहज त्यांना पण मिळतो.
त्यावेळेला ज्या सगळ्या भगिनी तिथे क्षेत्रामध्ये येत होत्या, ताराताई होती, कांचन होती, त्याच्यानंतर सुलोचना होती, चिन्मयी होती, अशा या राधिका आणि निरंजना अशा वेल्हाळ भगिनी दोघी होत्या, मंदार देतुरकर होती, ह्या सगळ्या ज्या भगिनी होत्या त्या अतिशय चालक आणि सुजवळ सुशील अशा वर्तनाच्या होत्या. मला खूप आश्चर्य वाटतं. त्याच्यानंतर तिथे येणारं जे वातावरण होतं ते वातावरण सुद्धा खूप निकोप असं स्वामीजींच्या कृपेनी तिथे राहिलेलं होतं. मकरंदनाथांच्या विषयी तर ह्या सर्व साधिकांच्या हृदयात खूप खूप निकट असा बंधुभाव होता मला असं वाटतं. मला एखादा असा त्याच्याबद्दल तर थोडक्यात एखादा मातला सांग.
एकदा असं झालं की तारा दुकानातनं बाहेर पडली आणि मकरंदनाथ आणि अतिशयच भेट झाली. तेव्हा लहान होते स्वामी बाहेर 23 वर्षांचे असते, तर ते ताराला असं म्हणाले की स्वामीच्या भोवती तुम्ही राजाभूती आहात, तर म्हणजे तुम्हाला सगळ्याच मुलांना आमच्या विषयी खूप प्रेमाने तर ते असं म्हणाले की तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने राहता तर तुम्हाला कुठलीही अडचण आली तरी आमचं घर तुमच्यासाठी कायम उघडणार आणि तुम्ही कधीही येऊ शकता, तुमची अडचण मध्ये थांबू शकता.
अजून याच्यावर अजून खूप काही विचारावं असं नाहीये, पण आपल्या अंतःकरणामध्ये तिथे जमणारे जे साधक साधक होते त्यांच्याविषयी काय प्रकारचे भाव होते, कारण प्रत्येकाला तुमच्याविषयीचे भाव विचारणारच आहे. पण तुम्हाला काय वाटायचं या सगळ्या मुलांबद्दल मुलींबद्दल? मी
स्वामीजींकडे घ्यायला लागलो तर मातृत्व सगळं पवित्र दैवी असं वाटत होत खरं. आणि स्वामीजी जसे त्यांचं भव्य दिव्य असं जीवन मी पाहत होतो, तसं त्यांच्याकडे येणारी जी मंडळी आहे तर ती मंडळी मोठी भाग्याची आहे. आणि आपण या मंडळींकरता जितकं काही करू, सेवा म्हणून जर करता आली तर ती स्वामीजींची सेवा होईल असा मला भाव वाटायचा. आणि त्या भावापोटी मी सर्वांशी खूप खूप प्रेमाने आदराने एक प्रकारे असं वागावं अशी सहज प्रेरणा मला झाली. त्याआधी म्हणजे स्वामीजींकडे येण्याच्या आधी एक बारामतीचा आमचा मित्रांचा संघाचा जर ग्रुप सोडला तर मी फार व्यवहारी असं जग पाहिलेलं होतं, पण निरपेक्ष निर्मळ प्रेमाने ओथंबलेलं असे सगळे लोक स्वामीजींच्या इथं आहेत असं माझ्या लक्षात आलं. आणि त्यामुळं ताराताईला मी असं म्हटलं आणि इथं असणाऱ्या मुलांबद्दल मुलींबद्दल मला त्यामुळं असा मोठा जिव्हाळा वाटत होता असं आठवत
होत. तसं वातावरण फार वेगळंच,
खूप वेगळं स्वर्गीय वातावरण जसं असावं.
पंकज दादा 1979 साली स्वामीजींकडे यायला लागले, आम्ही एकत्रच यायला लागलो, आम्ही एकाच इयत्तेमध्ये होतो. पंकज दादा, मी, सुनील दादा आणि आमचा अजून एक मित्र आहे शशांक पुरंदरे. मागच्या महिन्यातल्या आपल्या कार्यक्रम झाला स्वामी मकरंदनाथांच्या 160 पूर्ती निमित्ताचा, त्याच्यात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. तर आम्ही कसं यायला लागलो वगैरे ते तसं कदाचित आपल्याला माहिती असेल काही जणांना, काही जणांना नसेल सुद्धा. परंतु पंकजच्या बाबतीत मला असं वाटतं की पंकजला मकरंदनाथांनी एक प्रकारे आपल्या कामात बांधून ठेवला, आणि कामात बांधून ठेवणं म्हणजे प्रेमात बांधून ठेवणं, याच्यापेक्षा अजून वेगळा कुठला त्याच्यामध्ये मतलब निघत नाही. आपलं संघटन करणे असा मकरंदनाथांचा असा काही एक कार्यक्रम नव्हता, असा काही अजेंडा नव्हता. हे सहजतेने उलगडत गेलेलं, सहजतेने घडत गेलेलं अशा प्रकारचं संघटन जरी होतं तरी आलेल्या सर्वांना अधिक एकत्रित ठेवावं, दृढ करावं, दृढ स्तर करावं, दृढ स्तम करावं असा त्यांचा प्रयत्न कायम आमच्या सर्वांमध्ये असते. पंकजदादांना सुद्धा त्याचा निश्चित अनुभव आलेला आहे. त्याच्याबद्दल पंकजदादा तू सांगा. आता मिलिंददादा जसं म्हणले तसं 1989 साली आम्ही खर तर पहिल्यांदा तुळशीबागेमध्ये युवा केंद्र व्हायचं तिथे पहिल्यांदा गेलो. मी आणि मिलिंददादा एकत्र अभ्यास करायचो आणि आम्हाला काही थोड्या नोट्स हव्या होत्या म्हणून आमच्या शिक्षकांनी म्हणजे मिलिंद वाटवे त्यावेळेचे त्यांनी आम्हाला केंद्रात बोलवलं. त्यावेळेचं युवा केंद्र होतं ते, म्हणून आम्ही दुपारच्या वेळेला गेलो. तेव्हा ही मुलं म्हणजे मला तुम्ही क्षमा करा आता, पण त्यावेळेला सद्भक्त मिलिंद वाटवे, राजीव भवाळकर, मकरंद वढे, विजय कुलकर्णी, गणेश भाटे,
गणेश भाटे
सुगंध देते,
सुगंध देते
अशी 5-6 जण बसली होती. नाम ध्यान आरत्या आणि दासबोधावर प्रवचन त्यावेळेला म्हणजे प्रगट चिंतन असं मकरंदनाथांनी त्यावेळेला केलं. आम्हाला हे वेगळंच वातावरण सगळं होतं, पण त्या प्रगट चिंतनाची जी एक पद्धत होती त्या पद्धतीने कुठेतरी मनाचा ठाव घेतला. कशा पद्धतीने एखाद्या ओवीमध्ये उलगडून आत शिरावं हे त्यावेळेला सद्भक्त मकरंद वझे जे बोलत होते त्यांनी अंतःकरणाचा ठाव घेतला. आणि नंतर ही मंडळी ध्यानाला बसली आणि सोहमचे श्वास त्यांनी घेतले. आम्हाला हे काही माहीत नव्हतं, आम्ही हळूच डोळे उघडून कॉलेजमधलेच असल्यामुळे शांत बसा म्हटल्यावर डोळे मिटून सगळे बसल्यावर हळूच कोणीतरी डोळे उघडून बघतो. तसं आम्ही डोळे उघडून यांच्याकडे बघितलं तर भुवया वर गेलेल्या अगदी निश्चल बसलेले.
सोहमचा आवाज कुठून येतो ही एक उत्सुकता होती की
हो
पाणी वगैरे आहे काय.
श्वासाचा आवाज कसा येतोय अतिशय कुतूहलाने आम्ही ते सगळं बघितलं. आणि 5-10 मिनिटांनी या मंडळींनी डोळे उघडले आणि नॉर्मल परत आमच्याशी बोलायला वगैरे लागले. आणि मग सायकली घेऊन आम्ही खरं तर ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये संध्याकाळी तिथनं गेलो. त्यांचा तो प्रघात होता की केंद्र झालं की दुकानात जायचं. तोपर्यंत आम्हाला स्वामी माधवनाथ वगैरे काही माहिती नव्हतं. तिथे गेल्यानंतर आम्हाला स्वामीजींचं पहिलं दर्शन झालं. पण त्यांचं दर्शन व्हायच्या आधी खरं तर आता मी हे खरंच भाग्याने सांगतो की स्वामीजींच्या आधी खरं तर मकरंदनाथांचं दर्शन झालं आणि त्यांनी खरं तर आकृष्ट व्हायला झालं.
मला त्यांच्या आधी मकरंदनाथ आम्हाला भेटले म्हणजे
आणि
एक महिन्याचं अंतर असेल पण
आणि त्यांचं सलगी देण्याचं आपण बऱ्याच वेळेला येत जा हा शब्द त्यांच्याकडनं ऐकला. पण मला माझ्या पक्षी जर तुम्ही विचाराल तर मोठ्या प्रेमाने ते त्यावेळेला काय रे पंकज तुला काय वाटत असं जेव्हा आमच्यामध्ये बोलणं व्हायचं तेव्हा त्याच्या सलगीने काय रे हा जो त्यांचा आत्म यायचा स्वर त्यांनी जास्त ओढून घेतल्यासारखं असं माझ्या बाबतीत तरी झालं. त्यावेळेला आम्ही खूप एकत्र असायचो, दुकानात जायचो, तिथनं बागेश्वर निवास मध्ये जायचो. तिथनं तेव्हा स्वामीजी पत्र्या मारुतीच्या तिथे राहायचे आणि आमच्या सगळ्यांकडे सायकली होत्या. बागेश्वर निवास मधनं खाली उतरलं की सगळे सायकली घेऊन मिलिंददादा खरं तर स्वामीजींच्या समोर राहायचे, पण ते देखील आमच्याबरोबर सायकल घेऊन पत्र्या मारुतीपर्यंत यायचे. मग आम्ही सगळे कमरेला सायकली टेकवून स्वामीजी काय बोलले हे बोलायचो आणि मग कधीतरी हळूच स्वामीजी आम्हाला म्हणायचे चला नवर. आणि वर गेलं की रव्याचा ताजा लाडू आईनी केलेला
आम्हाला सगळ्यांना मिळायचा आणि त्याचा आस्वाद घेऊन मग आम्ही खाली यायचो आणि आपापल्या घरी जायचो.
अजून मी प्रश्न विचारणार आहे,
आपल्या आपापल्या घरी आपापल्या घरी जायला तुम्ही निघाला की मी बऱ्याच वेळेला मिलिटला सोडायला
परत आमच्या घरी
परत मिलिटच्या तिथे यायचो. हेतू हा होता की मिलिंद स्वामीजींच्या समोर राहायचा, त्यामुळं परत जाताना स्वामीजींच्या घराचं दर्शन घेणं, तिथं हात जोडणं, आणि दुसरं म्हणजे मिलिंदचा एक दृढ विश्वासी आणि चिकित्सक स्वभाव मला आवडायचा, तुझा भराभावडा स्वभाव मला आवडायचा.
स्वामीजी आम्ही सगळे असे एकदम एकाच दिवशी चार जण केंद्रात आलो होतो, तुझा आधी चार जणांचं केंद्र होतं आणि त्याच्यात आम्ही अजून चार जण, म्हणजे एकदम 100% वाढ झाली संख्येमध्ये. तर असे एकदम चार युवक आले आपल्या इथे असं पाहिल्यानंतर तुमच्या मनात पहिला भाव काय म्हटला असेल? मी फारच अति चौकशी करत असेल तर नका देऊ उत्तर.
मला लहानपणापासून ऑड मॅन आउट ज्याला म्हणू असा फार अनुभव आहे. घरातलं आमच्या एक प्रकारचं सुसंस्कारित वातावरण, संघामुळे ध्येयनिष्ठता आलेली, त्यामुळं मला जे हवं होतं तर ते सर्वसाधारण कुठं मिळायचंच नाही. मुलांचे वेगळेच विषय चाललेले असायचे की ज्याच्यात मी रमायचं नाही, आणि अशा प्रकारे कोणी आलं आणि मित्रमंडळींमध्ये वाढ झाली तर स्वाभाविक किती आनंद होईल याची आपण कल्पना करू शकतो. आपुल्या जातीचे भेटो माझं कोणी असं मला होऊन जायचं, आणि असं वाटायचं की लहानपणापासून अनुभवलेला एकटेपणा मी अनेकांमध्ये होतो, लहानपणापासून समूहात होतो, तरी मी कसा एकटाच असल्यासारखं मला वाटायचं विचाराच्या अंगाने. तर प्रथम स्वामीजींच्या इथं ही तुम्ही सगळी मंडळी जमल्यानंतर अवतीभोवती आपल्यासारखे कोणीतरी आहेत याचा भरोसा मला वाटला, म्हणून मला फार आनंद झाला.
हा एक दिलासाच असतो एक प्रकारे.
हा मला फार
स्वामीजी म्हणायचे आपण टक्क्यांनी कमी का असता येईल, परंतु आपलं एक विश्व आहे. मला अजून खरं विचारायचं होतं पण या भावामुळे मी आता सांगतो इथे. सद्भक्त विलास काका एक भजन म्हणायला सांगायचंय. कृष्णा हे कृष्णा आपल्याला सगळ्यांना आवडणारं भजन आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय. तोपर्यंत मी समोर बसणार आहे तिथे. भजनामध्ये सद्भक्त विलास काकांना साथ द्यायला खूप मातब्बर मंडळी आलेली दिसतात तिथे. आचार्य दिलीप शेठ स्वतः आता चिमटा घेऊन बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर सद्भक्त प्रणव भवाळकर हा तबल्यावर आणि रमाताई ते मागे होती मला दिसली नाही ती काळाचा ठिकाण आहे.
मी
आनंद किशोरा श्याम गोपाला, श्याम गोपाला मदन गोपाला, श्याम गोपाला मदन गोपाला, कृष्णा हे कृष्णा हे कृष्णा, हे
पांडुरंग 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 पांडुरंग
माझी एकूण दया येऊन मला एक नवीन सत्र देण्यात आलेलं आहे आपल्याशी बोलण्यासाठी. आपण या गोड भजनानंतर पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळूया. हे भजन सुद्धा ऐकलं की पुन्हा एकदा भूतकाळामध्ये मन जातं. मला आठवतंय त्या आमच्या शुक्रवार पेठेमध्ये तुळशीबागेमध्ये एक छोटीशी जागा होती, त्याच्यामध्ये डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचा दवाखाना होता आणि त्याला सुट्टी असल्यामुळे तिथे आमचं हे केंद्र भरायचं. तर जसे आम्ही आलो तसं कालांतराने एक भजन सम्राट तिथे सामील झाले, तेच आपले विलास काका. आणि त्यांनी त्यावेळेला या भजनांनी एकच हलकल्लोळ उडवून दिला. त्यांची भजनं इतकी गोड होती की स्वामीजींना सुद्धा ती आवडायला लागली. त्यामुळे आपल्या बहुतेक कार्यक्रमांमध्ये त्यानंतरच्या विलासची भजनं सुद्धा त्याचा एक अंतर्भाव व्हायला सुरुवात झाली. आता सहज या भजनाच्या नंतर आठवण झाली म्हणून सांगितलं. कवी सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे यांना विचारणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावरनं ते माणसांचे डॉक्टर वाटतात पण ते आहेतच आणि माणसांच्या मनाचे डॉक्टर ते आहेतच. आणि त्यांचा शेतकी विषयामध्ये त्यांनी खूप मोठी पारंगतता प्राप्त करून घेतली. आता नुकतेच ते सेवानिवृत्त सुद्धा झालेले आहे. असंच आम्ही चार जण एकदम आलो त्याच्यामध्ये डॉक्टर सुनीलदादा. पंकजजी आता अगदी पसरता उल्लेख केला पंकजदादांनी की पहिल्यांदा आवाज काहीतरी मला समजतंय पण मागणं मला हात करता येत नाही. येतो मला येतंय ऐकू येतोय माझा आवाज येतोय. धन्यवाद. त्या दिवशी केंद्रामध्ये जेव्हा आमच्या युवा केंद्रामध्ये जेव्हा मकरंदनाथांनी म्हणजे मकरंद वर्धे यांनी दासबोधावर निरूपण केलं तर ते खरोखरच सगळ्यांना वेगळं वाटलं कारण असं अशा प्रकारचं निरूपण कोणी तरी ऐकलंच नव्हतं आमच्या. पण आमच्या सगळ्यांमध्ये त्या निरूपणाची वेध कोणाच्या अंतःकरणाचा घेतला असेल तर तो सुनीलदादा. मला असं वाटतं त्याबद्दलच पहिल्यांदा जर का तुम्ही सांगितलं तर बरं होईल.
सुनीलदादांनी डॉक्टर म्हणत असताना माणसाच्या मनाचे डॉक्टर देखील हा नवा मला नवीन स्वर्ग प्रत्येक बद्दल माणसाच्या मनाचे डॉक्टर आपले इथे बसलेले आहेत.
त्यांचे सहाय्यक म्हणून तुमची नेमणूक स्वामीजींनी केली.
संकेत दादांनी उल्लेख केला तसा आणि गुरुजी दादांनी एकाच दिवशी आम्ही चौघं केंद्रामध्ये यायला लागलो आणि मकरनाथांची प्रथम भेट देखील त्याच वेळेला झाली. मग त्याच दिवशी मकरनाथांनी निरूपण केलं की नाही हे मला तेवढंच आठवत नाही, पण त्यांच्या निरूपणाची ढाटणी जी होती त्या ढाटणीने मला खूप आकर्षित असं करून घेतलं. किंवा जे मिलिंदांनी उल्लेख केला की विजय कुलकर्णी, राजीव भोवाळकर, नंतर मिलिंद वाटवे आणि मकरनाथ असे राजभोजन निरूपण करायचे, तर याच्यामध्ये आता तुलना करण्यासारखं नाही, पण मिलिंद वाटवेंच्या निरूपणामध्ये एक बुद्धीची चमक आणि तर्कशुद्धता दिसून यायची. राजीव दादांचं निरूपण म्हणजे सरळ त्यांच्या सरळ साध्या स्वभावाप्रमाणे
त्यांचं
निरूपण असायचं
समर्पित.
आणि विजय कुलकर्णींचं मला आठवते त्यांचं पाठांतर संत वचनांचं खूप होतं आणि त्यांच्याविषयी असं म्हणलं जायचं की जसं प्राजक्ताचं झाड आलेलं की जसं टपटप फुलं पडतात तसं त्यांच्या मुखातून संत वचन बाहेर पडायचं. मकरनाथांच्या निरूपणाविषयी मला असं जाणवून गेलं की त्यांचं मुख्यतः साधनेवर भर होता. साधना जे ते सांगायचे त्या ओव्यांच्या अंगाने त्याच्यामधल्या असणारी जी साधनं ते सांगायचे आणि एक जाणवून जायचं की ती साधनं ते केलेली आहे त्यांनी आणि त्याच्यापासून त्याच्या प्रकारची शांती आणि समाधान असं प्राप्त करून ते त्याप्रमाणे निरूपण करत आहेत. त्यामुळे त्यांच्या निरूपणाचा एक प्रकारे वेध लागला जायचा आणि खूप नेमकेपणाने असं त्यांचं विवरण असायचं. आता मी पाठांतराचं जसं म्हणलं तसं त्यांच्या निरूपणामध्ये पाठांतराच्या बाबतीमध्ये एक अपवाद असा होता की सद्गुरूंच्या विषयी काही बोलायचं जर झालं तर ज्ञानेश्वरीतल्या सद्गुरुस्तवनाच्या ओघ्या ते धार धाड एका पाठोपाठ असं म्हणायचे आणि शेवटी या लागी आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवी जे माथा हेच भले असं म्हणत असताना त्यांची कानशिलं गरम व्हायची, त्यांचा कंठ अवरुद्ध व्हायचा, ते सद्गतीत अत्यंत व्हायचे असं मला त्यांच्या निरूपणाची वैशिष्ट्य आठवत आहे.
आणि मला असं वाटतं की सर्वात जास्त आपल्या मित्रांमध्ये अगदी जवळून तुला कोणाविषयी आपुलकी किंवा जिव्हाळा सगळ्यांबद्दलच होता, परंतु तो मला
वाटतं की
मकरनाथांना त्यावेळेला आम्ही सगळे एक भाऊ म्हणायचो, घरातलं भाऊ ते त्याला त्यांचे शाळेतले मित्र काही वेगळ्या नावांनी म्हणत असतील पण आम्ही मात्र फक्त भाऊ किंवा भाऊ महाराज असं मजेने म्हणजे प्रत्येकाला एक एक नाव ठेवलं होतं, अप्पा महाराज, भाऊ महाराज वगैरे असे.
मी मिलिंदच्या घरी जर कधी गेलो तर मिलिंदचे काका म्हणायचे की महाराज लोक आले
महाराज म्हणजे. सुनील तू सांगत होतास व्यक्तिगत म्हणजे तुला जो जवळ जवळ जवळी किती आपुलकी निर्माण झाली त्याबद्दल.
वाटवे तुमचे शिक्षक असल्यामुळे तुम्ही येणं असं एक हे होत. मी शशांक पुरंदरेचा अत्यंत जवळचा बालमित्र असल्यामुळे शशांक मला म्हणाला की अरे असं केंद्र तिथे भरतं तेव्हा तू येतोस का, तर नेहमीच्या प्रमाणे त्याच्या पाठोपाठ मी तिथे आलो. स्वामीजींचं म्हणजे स्वामी माधवनाथांचं दर्शन त्याआधी मला अरण्येश्वरच्या देवळामध्ये सहकारनगरमध्ये मी राहत असल्यामुळे तिथे स्वामी माधवनाथांचं दर्शन मला आधी झालेलं होतं आणि त्यांच्या प्रवचनामुळे एक प्रकारचं स्वामी माधवनाथांचं भेद देखील जेव्हा लागलेलं होतं तेव्हा त्यांना स्वामी माधवनाथ म्हणतात बाळासाहेब वाकडे असं म्हणायचे. युवा केंद्रामध्ये आल्यानंतर पहिल्याच दिवशी तुम्ही विलीन वाटवे आणि मी प्रशांत मित्र अशा ह्यांनी जरी आले असलो तरी संपल्यावर मकरनाथांनी खूप आश्चर्याने असं तुझं नाव काय अशी खूप आश्चर्याने त्यांनी चौकशी केली. घर तू कुठे आहे, तुझं तू काय करतोस, तुझं शिक्षण काय आहे, घरात घरामध्ये कोण आहे, अशा प्रकारचे अत्यंत अंतःकरणपूर्वक जी त्यांनी चौकशी केली
बरोबर स्वामीजी त्यांनी आता पंकजजी सुद्धा सुनील दादांनी सुद्धा त्या निरूपण शैलीबद्दल त्यावेळेच्या सांगितलं, तर अशी काही तुम्ही स्वतःहून प्रयत्नपूर्वक विकसित केली का एक सहज अंतकरणातून आलेला हा एक भावाचा आविष्कार होता?
मला असं आठवतं किंवा जाणवतं की माझं साधारणपणाने सातवी मध्ये असल्यापासून थेट राजगुरुनगरला मी होतो. परमार्थाच्या पुस्तकाचं काही एक वाचन कल्याण मासिकाच्या निमित्ताने आपले दादांच्या वर बरीच कल्याण मासिकाचे ग्रंथ फाईल केलेले होते. तेव्हापासून मी वाचत होतो. पुढे वडिलांनी दहावीत असताना माझ्या हातात दासबोध दिला. एकूण विचाराची जडणघडण ज्याला म्हणू तर ती व्हायला सुरुवात झालेली होती. व्याख्यानं ऐकलेली होती वेगवेगळी. शिवाजीराव भोसल्यांपासून अनेक मंडळींची व्याख्यानं ऐकलेली होती आणि तोपर्यंत स्वामीजींचं निरूपण 77 सालापासून लिहायला लागला. 79 साली 2 वर्ष मी ऐकत होतो आणि अशी सवय ठरलेली होती की स्वामीजींनी निरूपण ज्या सलग निरूपण असायचं त्यामुळे स्वामीजी ज्या श्लोकावर बोलणार आहेत तर त्या श्लोकावर आपणही अभ्यास करून जायचं. त्या श्लोकावर लोकमान्य काय म्हणतात, बाबा महाराज पंडित काय म्हणतात, पुस्तकं मी घेतलेली होती. कारण स्वामीजी कधी कधी दुकानात मला वाचायला सांगायचे, काढ बरं, अमुक अध्याय काढ, अमुक श्लोक काढ, आणि त्यांची प्रवचनाची तयारी होत असावी कदाचित त्याच्यातून, कारण त्या श्लोकावर ते नंतर बोलायचे. आणि मग मीही अशी सवय लावली की जर स्वामीजी या ग्रंथांचा आधार घेऊन अभ्यास करत असतील आणि त्यांची साधनाही होती तशी आपली जी काही तुटपुंजी साधना असेल आणि तुटपुंजा अभ्यास असेल त्या अभ्यासाच्या जोरावर आज स्वामीजी काय सांगणार आहेत याचा थोडा अभ्यास करावा आपण पाहावं. त्यामुळं झालं काय की पद्धतशीर अभ्यासाची एक सवय लागली आणि माझी अशी कल्पना की कदाचित ते माझ्या बोलण्यातून व्यक्त होत असावं असं मला वाटतं.
कारण तुमची एक प्रवचनाची विशिष्ट पद्धत म्हणजे निरूपणाची तेव्हापासून लक्षात येत होती ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेली जसे दिवस गेले. पण सुनील दादा म्हणतो ते खरंच अगदी म्हणजे आता तसा उलटा विचार केला तर लक्षात येतं
की मुद्दे काढायचो त्या मुद्द्यांवर काय निरूपण होऊ शकतं याचा आधी विचार करायचो आणि मग कोण काय म्हणतं ते पाहायचो. असं असल्यामुळं आपण जेवढा विचार करतो त्याच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भतेने मांडलेला विचार वाचला की स्थिमित व्हायचो आणि माझाही विचार तेवढा पुढे जायचा. अशा प्रकारे मी अभ्यास करायला तेव्हा सुरुवात केलेली होती असं मला आठवतं.
तुम्ही त्यावेळेला सुद्धा आम्हाला सांगितलं होतं असं मला आठवत आहे. पण त्याचा आपल्याशी काही संबंध म्हणजे माझ्या लक्षात आलं नाही. तुम्ही म्हणजे सांगायचं की मी गीतारस त्यातला काही भाग वाचून येतो, ज्ञानेश्वर इथल्या ओव्या वाचून येतो, पण मग म्हणजे मी सुद्धा तसंच वाचलं पाहिजे असं तेव्हा लक्षात आलं नाही. पण ही खरंच खूप वेगळीच पद्धत आहे म्हणजे श्रवणाची सुद्धा ही एक वेगळीच पद्धत आहे असं मला वाटतं. आणि शाळेचं निरूपण असतं जे आहे ते
शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये देखील जो विषय घेणार असतील प्राध्यापक तर तो आधी वाचून जायची मी एक सवय लावलेली होती. त्यामुळे तिथं प्रथमच ऐकतोय असं कधी वाटायचं नाही. तो विचार किंवा तो टॉपिक आपल्याला माहीत करून आपण घेतलेला आहे आपल्या शक्तीबुद्धीप्रमाणे आणि मग परत ऐकतो आहे तर तो अधिक पक्का व्हायचा. तसं स्वामीजींचे परमार्थाचे विचार या अभ्यासाच्या सवयीमुळं अगदी पक्के झाल्यासारखे असे झाले असं झालं असावं असं मला वाटतं.
जयुताईकडे आता वळतो. खरं म्हणजे मला असं वाटतंय स्वामीजी या प्रत्येकाबरोबर एक एक तासाचा किमान एक एक तासाचा संवादाचा कार्यक्रम ठेवायला पाहिजे.
खरं
आणि प्रत्येकाबरोबर म्हणजे तुम्ही आणि
प्रत्यय घेतला असं अशा प्रकारचा. पण आज तरी निदान आपण या सहा जणांची थोडा अति थोडं म्हणजे टिप ऑफ द आईसबर्ग म्हणतात तसं खरं म्हणजे हे बोलणं होतं. जयुताई जयुताई मला असं आठवतंय की जयुताई आणि तिची बहीण भक्त वैकुंठ निवासी वीणाताई त्या दोघी जणी स्वामींकडे यायला लागल्या आणि त्यांच्याबरोबर अजून दोघी जणी होत्या लीला गीला दोघी गोरे होते अशा होत्या. आणि ही आज तुम्हाला आहे सुमारे 1980 च्या वेळेचा की जेव्हा बागेश्वर निवास मधून स्वामीजींची प्रवचन सत्यसाई निलायम या वास्तूमध्ये स्थलांतरित झाली आणि तिथे व्हायला लागली प्रवचन व्हायला लागली आणि लगेच ह्या त्या आपल्या प्रवचनांना यायला सुरुवात झाली. पण माझ्या असं लक्षात आलं की जयू वीणा ह्या दोघी दोघींनी त्यांची स्वामीजींच्या प्रती असलेली निष्ठा कार्याच्या प्रती असलेली निष्ठा ही इतकी इतका आवेग त्याच्यामध्ये होता इतकी उत्कटता होती त्या दोघींच्या भावामध्ये की त्या पाहता पाहता जणू खूप वर्ष स्वामीजींकडे येत आहेत अशा भासायला लागल्या. आणि म्हणून खूप विचार केला जेव्हा या मुलाखतीचा तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही थोडीशी एक दोन वर्ष आमच्या नंतर आली त्या या दोघी आहेत पण असं कधी नंतर लक्षातच आलं नाही. पण जयूला मला असा प्रश्न विचारायचा की मकरंदनाथांचे आणि तुमच्या होप कुटुंबियांचे जयुताईचं घर आपल्या माहितीसाठी सांगतो की सत्यताई निलायम आपल्यातल्या काही जणांनी बघितलं असेल इथे सदाशिवपेठेत जवळच आहे. त्याच्या पलीकडे एक वाडा होता बंगला होता आणि त्याच्या पलीकडे एक वाडा होता म्हणजे सत्यताई निलायमपासून साधारण चालत यायला 30 सेकंद लागते इतक्या जवळ अंतरावर त्या तिथे राहायच्या. आणि तिथे त्या प्रवचनाला येत लागल्या सगळ्या मुला मुलींशी त्यांचा खूप निकटचा हार्दिक परिचय झाला. पण माझ्या असं लक्षात आलं की त्यांचं जे सगळं कुटुंब आहे ती तिची बहीण आई त्यांचे नाना या सगळ्यांचा मकरंद वजेंशी म्हणजे मकरंदनाथांशी खूप आपुलकी खूप जवळी खूप जास्त जिव्हाळा निर्माण झालेला होता असं मला तरी दिसायचं. तर पहिलं म्हणजे एक खरं आहे का खोटं आहे तुला विचारतच नाही ते खरं मला माहिती आहे पण हा तुमचा ऋणानुबंध कसा विकसित झाला?
सत्यसाई निलयम मध्ये प्रवचन सुरू झाली त्यावेळेला ग्रंथ विक्री पण तिथे होत असते आणि ग्रंथ विक्री नाना असे दोघे जण बऱ्याच वेळेला आले आणि नंतर आमचं घर जवळ होत अगदी त्यामुळे मग पुस्तकं ठेवायला घरी येण्यास कधी दुसरं आलं आणि आमच्या घरातही तो मोकळं वातावरण होतं ना की आम्हाला कुठल्याच गोष्टींकरता कोणी कधी अटकाव केला नाही म्हटलं नाही त्यामुळे ही सगळीच मंडळी आपोआपच घरी यायला लागली म्हणजे आम्हाला जरी सख्खा भाऊ नव्हता तरी सुद्धा ही सगळी मंडळी आमची भावासारखीच आमच्या घरात आली आणि आमचीच होऊन गेली किंवा आम्ही त्यांच्या होऊन गेलो असं
म्हणायची. तर त्यांना बहुतेक अन्नपूर्णा माता त्यांच्यावर प्रसन्न होती असं मला आठवतंय. कारण मला अगदी पहिल्यांदा कोणी विचारलं झोपेतनं उठवून की तुला सगळ्यात कोणी केलेला स्वयंपाक आवडतो तर मी सांगेन आमच्या घरचा असं मला सांगितलंच पाहिजे. पण त्याच्यानंतर कोणाचा आवडतो तर मी असं सांगेन की जयुताईच्या आईचा इतका उत्तम स्वयंपाक आणि अगत्य म्हणजे प्रेम असं की जणू आपला मुलगा दूर देशाहून परत आला आज आणि प्रत्येकाला बसायचं आणि काय असेल ते खायला द्यायचं बरोबर आहे.
आई असंच करायची आणि कधी ही मंडळी घरी आली तरी काहीतरी खायला दिल्याशिवाय ती सोडायचीच नाही. आणि आणखी एक गंमत सांगते मला आठवतंय म्हणून की नानांना सुद्धा म्हणजे नाना प्रवचनांना खूप येत नव्हते पण तरी सुद्धा एक सगळी जण जी मे महिन्यामध्ये स्वामीजींबरोबर या मुली जेवायला यायच्या त्यावेळेला स्वामीजींबद्दलही स्वामी नारायणच्या मनात खूप चांगला म्हणजे
अतिशय
पवित्र
आणि
त्या ह्याच्यामध्ये काय झालं की पुढे म्हणजे ही खूप पुढली गोष्ट आहे स्वामीजी गेल्यानंतरची नाना आणि मी आपल्या घरी प्रवचनाला येत होतो आणि एकदा एका सोमवारी काय झालं की मी नानांची वाट बघत होते मी बँकेत जाऊन आले आणि नानांची वाट बघत होते तर नाना काही आले नाही घरी म्हणून मी म्हटलं की काय येते घरी गेले असतील असं जेवण करून प्रवचनाला जाऊया असं बोलणं झालं होतं. आणि मी वाट बघत होते आणि एकदम साडेसातला स्वामीजींचा फोन आला मकरंदांचा की नानांची वाट बघते का. तर मी म्हटलं की हो नानांची वाट बघते. तर वाट नको बघू म्हणाले ते माझ्या घरी बसलेच असता आम्ही जेवायलाच बसलेलो इथे ते रस आणि पोळी खात आहे तू सुद्धा आवरून ये म्हणाले नंतर बरोबर जाऊ शकतात. नानांना सुद्धा हे इतकं ते आपलंच घर वाटत होतं मला आश्चर्य वाटत होत.
खरी गोष्ट आहे म्हणजे विशेषतः मी असं बघितलं की या सगळ्याच कुटुंबातच मकरंदनाथावर मकरंदनाथांवर खूप वेगळाच असा एक लोभ म्हणजे आपल्या घरातील व्यक्ती असावी किंवा
त्यांच्या घरातनं मी एक मुलगा असल्यासारखा
तेच म्हणणार होते.
वीणा देवीचं माझ्यावर प्रेम होतच पण नानांचं आणि आईचं देखील माझ्यावर फार प्रेम विद्याचंही
नंतर विद्याचा विद्याला सुद्धा खूप तुमच्याविषयी जिव्हाळा निर्माण झाला.
जिव्हाळा निर्माण
ह्या एकेका कुटुंबाचं खरं भाग्य असतं म्हणजे स्वामीजींनी परिपूर्ण कृपा केली तुमच्यावर आणि त्यानंतर मकरंदांना सुद्धा प्रेम आपल्या. पण मला एक सांगावंसं वाटतं की स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर म्हणजे या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये एखाद्या आपण म्हणतो ना रॉक ऑफ जिब्राल्टर एखाद्या अभेद्य खडकासारखी जयदयी आपल्या केंद्राच्या कार्याच्या प्रत्येक अंगाच्या पाठीमागे उभे आहे आणि ते आज सांगायचं जे ही ज्याला आपण लाईफ टाईम कमिटमेंट म्हणतो आयुष्यभराची समर्पण जसं तिच्या बाबतीत
तसं पाहिलं ना तर म्हणजे जयूचं माझ्यावर एवढा जबरदस्त विश्वास होता स्वामीजी जायच्या आधीपासून येण्याचा देखील असं असल्यामुळं स्वामीजींनी देह ठेवला आणि फार थोडी मंडळी तेव्हा मी सगळे जे केंद्राच्या आणि माझ्याकरता उभे राहिला त्याच्यामध्ये जयू प्रामुख्याने उभे राहिले.
असं काय म्हटलं की विशेष काही नव्हतं कारण मोठ्या स्वामीजी असं सांगितलेलंच होत की आपला देह जोपर्यंत व्यवस्थित आहे आपण इथे फिरू शकतो तोपर्यंत आपण यायचंच आहे इथे. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला देहानेच येता येणार नाही त्या दिवशी आपण यायचं नाही तोपर्यंत आपण यायचं म्हणजे काही केलंय असं मला कळत नाही
वाटत. फक्त गिरीश दादांकडे मी बघतो किंवा त्यांना गिरीशजी त्यांना बरीच नावं आहेत मी आपलं गिरीशजी म्हणतो
सांभाळून घ्या सर. IPL सुरू आहे मला कल्पना आहे.
आपण हे सगळं आतापर्यंत ह्या पाच साधकांकडनं ऐकलं ते ब्युटी क्लॉथ स्टोअर्स म्हणा किंवा भागेश्वर निवास म्हणा किंवा युवा केंद्र म्हणा असे सगळे संदर्भ त्याच्यामध्ये होते. गिरीशजी ही एक अशी व्यक्ती आहे की आता ते आपल्या केंद्रातले म्हणजे काय म्हणायचं त्याला पूर्णपणे अंतर्भूत झाले विरघळले आता वेगळे ते राहिले नाही. परंतु त्यांचा आणि मकरंदनाथांचा परिचय मात्र एका अगदी वेगळ्या संदर्भातून झाला आणि तो संदर्भ काय होता कारण त्याच्यानंतरच मला अजून पुढे त्याच्यावरचे काही प्रश्न विचार आहे ते मला
सांग. संदर्भ सांगायला मला आवडेल पण त्या संदर्भाचा जर विचार केला तर कधी कधी ओसाळल्यासारखं सुद्धा वाटतं. पण मी आज तुम्ही विचारलं म्हणून मोकळेपणाने सगळं सांगा. मी चिंचवड बँकला एकत्र होतो युनायटेड वेस्टर्न बँकेत नोव्हेंबर 82 ते फेब्रुवारी 84 असा कालावधी आम्ही भरवतो अडीच साधारण. आणि तेव्हा शिवाजीनगरला 8:05 चिंचवडला जाणारे लोकल आहे. एकदाच असं झालं की माझी लोकल चुकली आणि त्याच दिवशी मकरंदनाथाची पण लोकल चुकली. आम्ही दोघंच त्या प्लॅटफॉर्मवर होतो.
लोकल चुकण्यामागे पुढचं काहीतरी बरोबर होणार होतं बरोबर
असं वाटतंय. तर तिथं बजाज ऑटोची जी शोरूम आहे त्याच्या समोर बॉम्बे टँकची शोरूम आहे. तिथं बसस्टॉप होता चिंचवडला जाण्याचा त्यामुळे त्या बसस्टॉपला बॉम्बे टँक बसस्टॉप असं म्हणायचे. पण तो नेमका कुठं होता मला माहिती नव्हतं. त्याला शॉर्टकट होता आणि त्याला असं कोडवर्ड किंवा असा शब्द होता की रुळावरून जायचं. पण रुळावरून कुठं कसं जायचं मला काही माहिती नव्हतं. तर मी म्हटलं आता हे आयतं ज्यांच्या पाठोपाठ हळूहळू दुसरं आपलं जाऊ म्हणजे बसतात सापडेल
पाठलाग केला म्हणजे
जे आता मी म्हणणार नाही त्यांचे आचार्यजी पावले पावणे सात्विकी शब्दात आले पण मी गेलो खरं त्यांच्या मागोमाग बस आली आम्ही त्यांनाही समजलं की गिरीश आपल्या बरोबर आहे. बसच्या एका बाजूला दोन सीटची जागा होती तिथं आम्ही दोघं बसलो. स्वामीजी खिडकीच्या बाजूला बसले आणि त्यांच्या शेजारी मी बसलो. बसचा चिंचवडच्या दिशेने प्रवास सुरू झाला पण अप्रत्यक्षरित्या मला असं वाटतं की यांच्यामुळे माझा स्वामीजींकडे येण्याचा किंवा केंद्राकडे येण्याचा प्रवास अप्रत्यक्षरित्या सायलेंटली का होईना पण सुरू झाला. त्याचं निमित्त असं झालं की आता हे शेजारी बसले काय बोलायचं असा मला प्रश्न पडला. तसं म्हणजे मला माहिती होतं की हे संघात जाणारे आहेत मी पण संघात जात होतो पण पहिला विचार आला की संघाचा विचार नको बोलायला मग काय बोलणार म्हणून मी सहज त्यांच्या ती जी जेवणाची बॅग होती त्याच्याकडे बघितलं. नेहमी त्यांच्या ती विनोबांची छोटी पुस्तकं असत त्या दिवशी पुस्तक दिसत नव्हतं
डब्याच्या
बॅग मध्ये. तर मी म्हटलं आज विनोबांचं पुस्तक आणलं नाही का म्हटले नाही आणलं. त्यांनी माझ्याकडे बघून असं विचारलं तू काय वाचतोस का
तुला विनोबा आवडायचं का तू
विनोबा नाही कारण संघाच्या विचारसरणीमुळं मी विनोबा आणि विनोबांचं वाङ्मय याच्यापासून थोडा लांब होतो हे मात्र खरं. पण मी विचारलं तर स्वामीजींनी मला असं विचारलं की तू काय वाचतोस का तुला वाचनाची आवड आहे काही विचार न करता म्हणजे तसंच आत्ताही तसंच चाललंय उत्तर दिलं की हो मी वाचतो की स्वामी म्हणाले काय वाचतो काय वाचतोस म्हटल्यावर मी क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं की तरुण भारतची आग्रले मी फार आवडीने वाचतो.
त्यावेळेला पुण्यात
तरुण भारत नावाचं
चांगलं म्हणजे
आवाज मला असा सांगायला खूप असं हे होत की काय मी उत्तर दिलं पण स्वामीजींनी काय केलं ते डाव्या बाजूला खिडकी होती खिडकीकडे काही सेकंद म्हणजे एक दीड मिनिट बाहेर बघत नव्हते
बाहेर सुद्धा
तसंच्या तसं आठवत सगळं आठवत आहे. त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही आणि असं डाव्या बाजूला खिडकी होती माझ्या थोडं बहुत लक्षात आलं की काय आपण काय बोललो मी शांत बघतो. काही मिनिटं गेल्यावर स्वामीजींनी परत माझ्याकडे बघितलं मला म्हणाले गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचलंयस का स्वाभाविक उत्तर नाही असंच होत ते मी सांगितलं. परत काही सेकंद गेले स्वामीजींनी मला विचारलं दिलं तर वाचेल का खूप प्रेम अर्ज करुणा त्या स्वरात हो म्हणणंही स्वाभाविक होत मी हो म्हणलं आणि असं मग बोलता बोलता बस स्टॉप आला आम्ही उतरलो. दोन तीन दिवस गेले मला वाटलं आज देतील उद्या देतील हे चरित्र महाराजांचं. एक दिवशी न राहून मी त्यांना विचारलं स्वामीजींना मकरंदनाथांना ते चरित्र कधी देत आहे आणलंय का स्वामी म्हणाले इथं नाही देणार घरी येईल घरी ये त्यानिमित्ताने तुझं माझ्याकडे येणं होईल. मग मी त्यांना पत्ता विचारला काय पत्ता आहे मग ते 190 शुक्रवार कुठं आहे ते असं शोधत मी त्यांच्या एका रविवारी त्यांच्या घरी गेलो तुझ्या मारुतीजवळ. स्वामीजींनी घर दाखवलं ते नवीन नुकतेच राहायला आले होते. त्यांनी घर दाखवलं तिथं आतमध्ये तांदूळ ठेवण्याची हे होती छोटी आहे तिथं त्याच्यावर तुकाराम महाराजांचा फोटो होता. मला म्हणाले इथं मी ध्यानाला बसतो मला फार आश्चर्य वाटलं आणि उत्सुकता वाटली की ध्यान म्हणजे काय करतं पण मी विचारलं नाही त्यांना. मी ते पुस्तक घेतलं आणि तिथून त्यांच्या घरी जाण्याची माझी पहिली वेळ अशी होती आणि मग कालांतराने त्यांची बदली झाली लक्ष्मीरोड शाखेत. हा विषय म्हणजे मी अगदी मोकळेपण आणि प्रांजळपणे तुम्हाला सांगतो थोडा डायल्यूट झाला महाराजांचं चरित्र किंवा माधवनाथ अशी जी पण मी
हळूहळू कडे तू आला
पण नंतर आलो स्वामीजींनी सांगितलं जेव्हा मी आलो आज असं वाटतं की चांगलं झालं त्यांचं ऐकलं की लोकल चुकली,
लोकल चुकली
पण एक योग्य वेळ मला साधता आली, योग्य असं सगळं साधता आलं असं मला वाटतं. भगवंताने बरोबर घडवून
परत यांच्याकडे येणारे. पण आता मी पुन्हा नानाकडे वळतो. आपल्याला सर्वांना माहिती असेल की सद्भक्त नाना आणि त्याची सहधर्मचारिणी स्वामी निवासिनी सौभाग्यवती सुषम भवळकर, तर यांचा स्वामीजींवर कुठल्या टोकाची दिशा होती ते सांगायला माझ्याकडे शब्द नाही. परंतु स्वामीजींच्या कार्यामध्ये जिथे आवश्यक वाटेल किंवा स्वामीजींना वाटेल तिथे आपण कुठलाही पुढचा मागचा विचार न करता उडी मारायची, एवढंच या दोघांनाही माहिती होतं. या दोघांमध्येही तो एक विलक्षण आवेग होता स्वामीजींच्या कार्यामध्ये सहभागी होता. मला आता प्रश्न विचारायचा आहे तो असा विचारायचा आहे नानाजी, आपला भूगावचा आश्रम झाला, मी बराच एकदम मोठी उडी मारून अलीकडे येतो, नवीन शतकामध्ये येतो. आपला भूगावचा आश्रम सुरू झाला आणि भूगावचा आश्रम हा आता आपल्या सर्वांना माहिती, आपल्यातला प्रत्येक जण असं मला वाटतं भूगावच्या आश्रमात येऊन गेलेला आहे. एखादा अपवाद असू शकतो, प्रत्येक जण आलेला आहे. त्या भूगावच्या आश्रमाची जी व्यवस्था आहे ती आता नाना बघतात. पण ते तिथे जाण्याच्या आधी आपण काही सेवक वर्ग तिथे नेमला होता आणि त्यांच्याकडून तिथली सगळी व्यवस्था बघायची असा एक आपला प्रयोग झाला. आणि एक वेळ अशी आली की लक्षात आलं की जे कोणीतरी आपल्या घरची व्यक्ती पाहिजे, तिथे असा कोणीतरी माझ्यासारखा अजून आपल्यातल्या सर्वांसारखा असा एक साधक पाहिजे की तो तिथे भीतीसारखा उभा राहील, तो ते सगळं सांभाळ. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो नाना तिथे गेलं, पण मला त्यावेळची तुमच्यामध्ये जे संवाद झाले किंवा सद्भक्त नानीचं त्यावेळेस जी एक कमिटमेंट होती, कारण तिला अनेक वेळेस त्याची तर प्रकृती चांगली नव्हती, पण त्यावेळेचं जे आहे तुमच्यामध्ये घडलेलं जे विचार मंथन म्हणा किंवा स्वामीजींबरोबरचा संवाद म्हणा ते सांगायला सांगितलं तर बरं होईल, कारण सगळ्यांनाच आवडेल.
पण आता म्हटल्याप्रमाणे 2000 सालची गोष्ट घटना घडल्या की गावला असलेली व्यक्ती अचानकपणे सोडून त्यांना गावी जावं लागलं आणि आज सध्या तिथं कोणी नाही अशी परिस्थिती झाली. अगदी तातडीची व्यवस्था म्हणून आपले अण्णा पाटील त्यांच्या तिथं लगेचच सांगितल्याबरोबर तिथे गेले,
त्याच विषयी
ते तिथे हजर झाले. पण आपल्या मीटिंगमध्ये हा विषय झाला आणि संजय दादांनी मला वाटतं असं तुझं सुचवलं की आपल्यापैकी प्रत्येकाने 2-2 महिने जाऊन तिथे राहावं, म्हणजे एकावर कोणावरती भार नको त्याचा. आपली जी चर्चा झाली निर्णय व्हायचा होता आणि घरी गेल्यावर मी हा विषय बोललो त्याच्यावर, तेव्हा ती म्हणली की कसं जाणार होतं तिथं, त्यांची मुलं लहान आहेत शाळेत जायचे. आपलं सगळं माधवीचं लग्न नुकतंच झालं होतं जानेवारीमध्ये आणि हा मार्च फेब्रुवारी मार्च पास होता, तर आपण जायला काय हरकत आहे. कारण मला स्वामीजी ती म्हणाले की म्हणाले होते की जेव्हा आश्रम होईल तेव्हा तिथं कोणी जायचं व्यवस्था बघायला असं विषय झाला, तर स्वामीजी म्हणाले की ही जाईल सुषम जाईल असं त्यावेळी म्हणाले होते. तर आता मला आठवलं म्हणाले तर आपल्याला ही संधी आली आहे म्हणून मी तसं फोन स्वामीजींना केला आणि स्वामीजींनी संध्याकाळी आम्हाला घरी बोलवून घेतलं दुर्या मार्फत त्यांच्या त्या गॅलरीमध्ये बसून त्यांनी माझी सगळी चौकशी आर्थिक दृष्टीची चौकशी केली. म्हणजे नोकरीचं कसं करते म्हणजे मी नोकरी तोडेन म्हटलं कारण मला पेन्शन आहे, पेन्शनेबल जॉब आहे आणि कसं आता लोन असं कुठलंही नाही माझं, मुलीचं लग्नही झालेलं आहे त्यामुळे
लायबिलिटी काही
लायबिलिटी नाही, तर त्यामुळे राहता येईल तिथे आणि तिथं असल्यावरती करताही काही आव्हानाचा काही होण्याचा प्रश्न येत नाही. तरी पण म्हणलंय सगळे त्यांनी सगळी चौकशी केली की डिपॉझिट किती आहेत तुझ्या, लोन कसं कुठले आहेत नाही, घरात कसं कुठे आहे, फ्लॅट मी घेतलेला होता तुझ्या म्हात्रे कोल्हापाशी, तर ते सगळं त्यांना योग्य वाटल्यावर स्वामी म्हणाले की मग जायला हरकत नाही. तरी पण म्हणलं तू तिथे काही गगर वगैरे उचलायचं नाही येत जाऊ, तू मंडळी असतील कामाला वगैरे त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आपण. आणि मग आम्ही तिथं जायचा निर्णय पक्का झाला, माझ्या डोळ्याचं मध्ये ऑपरेशन झालं त्यामुळे 1-2 महिना उशीर जायला आणि आम्ही तिथं 15 मे 2000 या सर्व्हिसी गेलो
15 मे 2000
आणि मला आठवतं की 8 दिवसात स्वामीचा असाच वर्धापन दिन होता 22 तारखेला. तर आदल्या दिवशी तुम्ही रेवती जाईल स्वामीजी तिथे आले होते. आमचं कसं काय चाललं तिथं बघितलं, आमच्या बरोबर 1-1.5 दिवस राहिला होता 2 दिवस आणि मग आम्हालाही तिथं राहायला आणखी खूपच छान वाटायला.
मला स्वामीजींची याबद्दलची भूमिका सगळ्यांना समजावी असं वाटतंय. कारण मला आठवतं की मकरंद नाथांच्या दृष्टीने तो एक महत्वाचा निर्णय होता. कारण हे जे सगळं कार्य चालतं त्याचं अंतिम उत्तरदायित्व हे स्वामीजींकडे होतं. जेव्हा स्वामी माधवनाथ होते तेव्हा त्यांच्याकडे होतं आणि स्वामी माधवनाथांच्या पश्चात अंतिम उत्तरदायित्व त्यांच्याकडे येऊन ठेवलं. आपण सगळे विश्वस्त आहोत आम्ही सगळे आणि विश्वस्तांच्या पातळीवर कुठल्या गोष्टी होतात. परंतु त्यांना जेव्हा लक्षात आलं की ते जिथे सेवक जे आहे ते आता नाही त्यांनी उद्या कोणी नाही अशी परिस्थिती आहे. त्यावेळेला मकरंदनाथांना ही एक विलक्षण काळजी वाटलेली होती. कारण ही काळजी फक्त त्या वास्तूसंबंधी नसते, ही काळजी संपूर्ण कार्यासंबंधी असते. आपल्या बाळाची जशी आईला काळजी वाटावी तशा प्रकारची ती काळजी असते. तर जेव्हा नाना आणि माझ्या तोंडात नानी देतात कारण सुषम आहे पण आम्ही तिला प्रेमाने नानी म्हणत असल्यामुळे नाना आणि सुषम यांचं स्वामीजींशी बोलणं झालं आणि ते गेले त्यावेळी ते स्वामीजी मी तुमचे भाव जाणून घेऊ इच्छित.
सुषमची प्रकृती तिला सजीवात देखील होता आणि मोकळ्या हवेमध्ये थोडं मला वाटतं मी टाकवत नाही दमा किंवा श्वासाला कोलायटिसचा तिला त्रास होता. मोकळ्या हवेमध्ये जर आपण राहिलो तर आपल्याला जास्त लाभ होईल असा सुषमचा भाव होता. तिला वैद्यांनी तसं सांगितलेलं होतं आणि त्या संदर्भात आम्ही गुरगावला जायला तयार आहोत असं त्या आधी देखील सुषम मला म्हणाले की या कारणासाठी
आश्चर्य वाटतं. पण यावेळी
आश्चर्य असं की त्यावेळेला गुरगावला जायला नाही ठरला देखील आणि ज्यांचं लहानपणी पासून पुणे ज्यांनी सोडलेलं नाही अशी व्यक्ती खेड्यात आणि तो आश्रम जर पाहिला आता तिथं वस्ती झाली नाहीतर त्यांना तिथं काही
नव्हतं.
एकाकी होतं त्या एकाकी ठिकाणी हे दोघं नवरा बायको जाऊन राहणार कसे या काळजीपोटी हे ते सगळं पुढे ढकलत होतो. पण जेव्हा तिथला नोकर वर्गाची गडबड झाली तेव्हा आणि त्या दरम्यान नानांनी देखील नोकरी सोडण्याची तयारी दर्शवलेली होती. मला नानाला देखील थांबवायचं होतं. जवळपास 1.5 वर्ष मी नानाला रिटायर होण्यापासून थांबवत होतो आणि गुगावला जाण्यापासूनही थांबवत होतो. माझा असा विचार होता की त्यांना जरी साधेपणाने राहताना आहे ते पैसे पुरेसे वाटत असले तरी देखील इन्फ्लेशन लक्षात घेतलं तर हे नंतर काहीच राहत नाही. तर तसं नको व्हायला, जितकं ओढता येईल तितकं ओढूया असं मी नानाला म्हटलं. पण जेव्हा जायचीच वेळ आली तेव्हा आणि नाना सुषम जायची इच्छा आहे पण डोळ्याचं ऑपरेशन करायचंय अशा परिस्थितीत पाटील काका उभे राहिले खंबीरपणे आणि पाटील काकांनी तो आश्रम 2 महिने जवळपास ते तिथे राहिले 1.5 ते 2 महिने आणि नाना तिथं राहायला गेल्यावर देखील पाटील काका तिथं होते. आजपर्यंत शिबिराच्या सगळ्या व्यवस्था आपण करतो. शिबिर प्रमुख, शिबिर सहाय्यक, भोजन समिती, फक्त एक समिती आहे की ज्या समितीची समिती प्लॅनर वाचून तिथे येते ती म्हणजे अण्णा अण्णा पाटील काका. मी त्यांचा त्याकरता विचारलेल्या प्रश्नाच्या बाबत विषयांतर करून सांगितलं. मला त्याच्याबद्दल फार फार किती आदर वाटतो हे शब्दात सांगता येणार नाही. पण नाना तिथं राहायला गेला की एक प्रकारे धोरणात्मक स्ट्रॅटेजिकली मंडळाला खूप लाभ होईल हे म्हणजे घरचीच व्यक्ती निकुटीने तिथं सगळं करेल याच्यामध्ये शंका नव्हती. त्याच्या मागं त्यांचा त्याग होता तो पाहून मी फार संतोषित झालो. आणि अशा अशा परिस्थितीमध्ये म्हणजे असं म्हणतात की सीतामाई जेव्हा वनवासामध्ये गेल्या तेव्हा राजकन्या आणि एका युवराजाची पत्नी म्हणून राहत असताना वनवासात जाण्याची वेळ सीतामाईंवर आली आणि त्यांनी हसत नसत ते केलं आणि मोठ्या आनंदाने ते जसे जावेत वनवास हा आपल्याकरता आहे त्यांच्याकरता नाही तसं जणू नाना आणि सुषमा करता पुन्हा हे एक कष्टितक पदार्थ झालं आणि पुगावला मी जाऊन राहील आणि तिथं सेवा करीन असा जो सुषमाचा भाव होता तो इतका बलवत्तर झाला आणि नानांनी आणि सुषमानी तिथं जाऊन हे पाहिलं आणि आजही हे लोक पाहतायत म्हणून मी शांतपणे घरी झोपतोय असं म्हणून याची मला पूर्ण जाणीव आहे.
तुमचे काका आणि
तुमचे काका नंतर माणिकताई म्हणे गेल्या या सगळ्यांचे एक प्रकारे मंडळ ऋण आहे असं मला वाटत. वेळ प्रसंगी जो उभा राहतो त्याचं महत्व फार फार मोठं असतं.
वनवासवर जाईने मला ज्यावेळी जे तिथं लागलं ते मंडळाने स्वामींनी लगेच उपलब्ध करून दिले सगळ्याच उपलब्ध पुण्यात होणार इतक्या सोयी तिथे मला दिले.
मी एका विशिष्ट म्हणजे एक परिस्थिती आणि दुसरी परिस्थिती याच्यामध्ये असलेली तफावत लक्षात घेऊन मी वनवासा शब्द वापरला.
वनवास जे आता नंदनवन गेलं
नंदनवन नाना तू गेल्यामुळे झालं सगळी झाडी वाढली आज हे सगळं आहे हे याच्या माग जर खरी कार्यशक्ती कोणाची असेल तर सुषम आणि नानाची आहे. पावसाळ्यामध्ये उभय काका देखील सांगतील की पावसाळ्यामध्ये 2 महिने तिथं जाता येत नाही म्हणून आपण 2 वर्ष शिबिर घेऊ शकलो नव्हतो. जुलै ऑगस्ट मध्ये इतका पाऊस पडला तर मला असं वाटतं की एवढा पाऊस पडला आणि लोक कार असताना जाऊ शकत नाही तर नाना आणि सुषम तिथं कसे राहिले त्यांना महिन्याचा किराणा कसा त्यांनी भरला या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर स्वामीजींच्या प्रती ही जी निष्ठा नाना तू आणि सुषमने दाखवली ती अप्रतिम आहे असं मला वाटतं. अजून एक मी उल्लेख करीन की तुमचे काकू गेल्यानंतर तुमचे काकांनी तिथं राहायचा निर्णय घेतला. तुमचे काका आणि नाना यांच्या जेवणाची व्यवस्था सतत अपर्णा करवंदे तेव्हापासून तिने केली आणि त्यांच्या घरात लग्न कार्य असताना देखील डबा जात होता म्हणजे पाहुणे मंडळी होती अतिशय गडबड घरामध्ये चालू होती तरी देखील नाना आणि कोपसे काकांचा डबा स्वामी सेवा म्हणून या मंडळींनी केला. या सगळ्यात फार मोठा योगदान
प्रत्येक साधक आपापल्या ठिकाणी एक पराक्रम करत राहतो आणि केंद्राचं कार्य अधिकाधिक अधिकाधिक जात राहतो. त्याच्यावर म्हणजे मला असं वाटतं की तंदुरुस्त नानीबद्दल सुद्धा बोलावं पण आपली वेळ थोडीशी पुढे चालली आहे कारण अध्यात्ममंगल लांबमध्ये असेल ते दोघे जण आणि त्यावेळेला माधवी तर खूप लहान होती जाऊन राहिले होते ती 2 वर्ष 3.5-4 वर्ष ते अध्यात्ममंगलामध्ये त्यांनी दुर्लक्ष मोडक काका आणि मोडक काकी यांच्यासाठी यांच्या सेवेसाठी म्हणून असे जाऊन तिथे कांचनकडे वळायच्या आधी काय होतं मला सारखं गडबड असतं की आपण खूप गद्य करतो आपण मध्ये मध्ये त्याच्यात काहीतरी संगीत आलं पाहिजे काव्य आलं पाहिजे म्हणून आता आपण एक असाच एक गोड अभंग सामूहिक आता हे सादर करणार आहोत. सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई ही तो अभंग म्हणेल आणि तिच्या साथीला अजून 2 भगिनी आहेत सद्भक्त सौभाग्यवती निवेदिता चांदेकर आणि सौभाग्यवती अर्चना दाते.
Thank you.
शिल्पा जोशी डॉक्टर सौभाग्यवती शैलजाताई पोळ डॉक्टर आहे तबल्यासाठी आमचे नेते यशस्वी प्रणवजी आणि टाळक केटी आदित्य आदित्य जोशी भेटीवर आणि तुम्ही पुढे या ना तुम्हाला बसता
नाही
मग तिथे एक बाईक घेऊन ते टाळ
इथं बसतात क्रमांक
तिथे बसतात गावावर हरिसुंदरानंद हे अवकाचा हा पुतळा आहे.
आओ रे कान्हा रे गोकुल के प्यारे
मला असं वाटलं की वन्स मोर द्यावा, पण आपला कार्यक्रम वेळेची मर्यादा असल्यामुळे अजून बरीच मनोगत बाहेर यायचे, अजून बरेच प्रश्न सोडवायचे. आता योगायोगाने कांचनला प्रश्न विचारायच्या आधी हरिसुंदर नंद मुकुंदाचं भजन आपण म्हटलं. त्यांच्या घरामध्ये श्रीकृष्णाची भक्ती ही अध्यारूढ आहे. त्यांचं सगळं जीवन मला असं वाटतं ते सगळं शेठ कुटुंब हे श्रीकृष्ण भक्तीला पूर्णपणे वाहिलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांच्या आईच्या संस्कारांमुळे गीता आणि ज्ञानेश्वरी याचे संस्कार झाले. तिने मला सांगितलं की तिची ताई सुमित्रा घरामध्ये काम करत असताना ज्ञानेश्वरीतल्या ओव्या म्हणायची. ही खूप 1978 सालची घटना असते आणि त्याच्यामध्ये आचार्योपासनम याच्यावरच्या ओव्या असायच्या. मला असं वाटतं की त्या ओव्यांशी काहीतरी कांचनचे काही भाव निगडित आहेत, त्याच्याबद्दल तू पहिलं सांग आणि त्याच्यानंतर मी अजून एक प्रश्न विचारणार आहे तुला लगेच. मला खूप कांचनचा मला हा एक शब्द खूप आवडला की त्यांना मकरंदाच्या ठिकाणी त्यावेळेला मधुरा भक्तीची बीज. मला असं वाटतं की मधुरा भक्तीचा आविष्कार जेव्हा हृदयामध्ये होतो त्यावेळेला तो पुरुष आहे का स्त्री आहे याला काही किंमत राहत नाही. मला आणि मला असं विचारायचं की कांचनला किंवा त्यावेळेला असलेल्या सर्व बहिणींना हा जो भाव जाणवला की तुम्ही एक प्रकारे माधुरी भक्तीच्या उंबरठ्यावर तिथे उभे होतात. त्या कालखंडामध्ये स्वामीजींविषयीचे तुमचे भाव काय आहेत?
स्वामीजींविषयी
रस सांगणं फार अवघड आहे, पण आपण दास होऊन राहतो असा असा फार भाव स्वामी या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थाचं ते आहे, आणि दास या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थाचं आपण असावं होण्याचा प्रयत्न करावा असं वाटत होत. तुझ्या दारीचा सुधरा नको मोकलू दातारा असं तुकाराम महाराज म्हणतात. तसं त्यांच्या पायी पायपोस होऊन राहिलं तरी कमी आहे असं भाव होता. मला स्वामीजी भेटले तेव्हापासूनच असं जाणवलं त्यांच्या पहिल्या दर्शनानंतर मी बाहेर पडल्यावर कितीतरी वेळ एक प्रकारे आनंदाची जशी
मळून
यावा तशा प्रकारे आज काहीतरी होत होतं. मी जेवताना तुमच्या दादांना वडिलांना म्हटलो की आज मी गेलो होतो आणि अचानक मी एका दुकानात गेलो आणि बाळासाहेब वाकड्यांची भेट झाली आणि त्यांच्या दर्शनाने फार प्रभावित झालो. आणि हे प्रभावित होणं हे सवर्णिष्ठ झालं. ते गुरु माता पिता सगळं काही आहे आणि आपल्या माता पित्यांच्याही वर ते आहेत असा भाव निर्माण झाला. आणि नमस्कार करताना कांचन म्हटली तर शरणागतीची पराकाष्ठा आपल्याला साधावी असं नमस्कार करताना वाटायचं. आपण जणू गुरुच नाहीये, देहाच्या अंगाने आपण तिथं संपलो तरी चालेल या क्षणाला, कारण नमस्कार करण्याचं भाग्य असं वाटायचं. आणि असा भाव असल्यामुळे स्वाभाविक कदाचित तो माझ्या चेहऱ्यावर उमटत असावा असं मला वाटतं. नमस्कार सुद्धा एक साधनेसारखी हाताळण्याची साधना आहे असं मला नमस्कार करता करता समजलं म्हटलं. आणि त्यामुळे स्वामीजींच्या बद्दलचे असे हे मधुर भाव कांचन म्हणाले की आपण असावं आणि कधीच असावं, आपण त्याच्यामध्ये समरस होऊन जावं असं खरंच जे भाव निर्माण झाला.
किती सूक्ष्म जपण जे आहे त्याच्या असं झालं की मंगळवारी जेव्हा आणि स्वामीजी यांचे भेटायला तर तेव्हा एकदा असं झालं की स्वामीजींना राधिका आणि हा प्रसंग मला सांगितला की स्वामीजीने पाहुण्याचा तर पाहुण्याने झाल्यानंतर स्वामीजी म्हणाले की मकरंद बाहेर आल्याचं बरोबर राधिका गेली आणि ती म्हणाली की हो आले तुम्ही. स्वामीजी म्हणाले तेवढ्याच काय झालं स्वामीजींना खूप प्रॉब्लेम आणि दोन मिनिटच त्याला उशीर झाला यांना बोलायला आतमध्ये. मग त्यांनी बोलायला आतमध्ये आणि स्वामी थोडे खूपच पर्टिक्युलर होते स्वामी वेळेच्या बाबतीत तर ते स्वामींकडे बघा. स्वामींना म्हणाले की अरे माझ्या आत्म्याला जरा दोन मिनिटं उशीर झाला तर मकरंदना पटकन म्हणाले की नाही स्वामीजी आपण सगळं खूप सूक्ष्म आहे. पण
त्याच्याबद्दलच मला विचारायचं विचारू का तुला तिच्या समोर किंवा काही साधक साधक साधिकांसमोर प्रसंगोपात स्वामीजींनी काही उद्गार काढले. खूप वर्षांपूर्वी ती घटना आहे. 1992 साली स्वामीजींनी मकरंदनाथांना उत्तराधिकारी नेमलं आणि त्याच्या अलीकडे असं काही नव्हती, अशी वार्ता नव्हती कोणाच्याच मनात नव्हतं आणि मकरंदनाथांच तर नव्हतंच नव्हतं हे मी 100% आपल्याला सांगतो. परंतु स्वामीजींकडनं असे काही उद्गार जायचे अभावितपणे, हे अभावितपणे म्हणजे अभावित नव्हते ते, त्या उद्गारांच्या मागे एक विलक्षण हृदयातून उमटणारी एक भावना होती मकरंदविषयी. तर ते कांचनकडे आहेत ते मी नुकतेच ऐकले, मला असं वाटलं की ते उद्धृत केलेच पाहिजेत कांचन.
पहिल्यांदा जेव्हा त्यांनी गुरु पौर्णिमेच्या वेळी निरूपण केलं त्यानंतर सगळ्यांचे नमस्कार होते.
किती तारखेची घटना?
1979. तर स्वामी मकरंदनाथ नमस्काराला उभे होते आणि त्यांच्यामध्ये सुषम होती. आता आपण सुषमचा उल्लेख केला, तिला तिच्या स्मृतीला अभिवादन करून तिने लागीत लिहिलेल्या आठवणी आगामी मला सांगितलं की जर स्वामीजींनी ते जे त्यांचं निरूपण होतं गुरुस्तवन होतं ते इतकं सुंदर होतं, इतकं भारलेलं आणि अतिशय सुरक्षित होतं, तर स्वामीजींनी त्यांना जवळ ओढली दिसलं,
नमस्कार
खूप झोपटलं प्रेमाने फिरवायला आणि स्वामीजी म्हणाले की तयार आहेत बाबा. अजून एकदा त्या दरम्यान असं झालं की विश्वरूप दर्शनाचा अभ्यास जेव्हा चालू झाला तेव्हा सत्यसाईमध्ये प्रवर्धन होत आणि स्वामीकरंदनाथांचे पुढे तर प्रवचनाची प्रार्थना वगैरे झाली आणि ज्ञानेश्वरीला सुरुवात करायचं आणि स्वामी इतके उत्स्फूर्तपणे म्हणाले की मकरंद विश्वरूप दर्शन बघ. आता
स्वामी असं कधी बोलायचं नाही कोणाला?
हा कधीच नाही बोलला मध्ये. तर हे काहीतरी इंडिकेशनच होतं आणि अजून एक अतिशय महत्वाचं म्हणजे एकदा दुकानामध्ये आम्ही सगळ्यात बसलो होतो आणि कधीतरी स्वामी मकरंदनाथांचे आवड बोलायचो त्यांच्या भावाविषयी, तो भावाचं सागर आहे असं म्हणायचं किंवा त्यांची जर काही गणपती अडचण असेल तर त्याविषयी ते इतके व्याकुळ व्हायचे असं कधीतरी काही विषय व्हायचे दुकानामध्ये.
एखाद दिवशी दिसला नाही त्या जागेवर
मात्र ते तर काय खरं तर सांगायचं, जर ते दिसले नाही तर स्वामी आणि गीतेला पुढे असायचे ना स्वामीजी सत्यतरी पाहिजे त्यानंतर त्यांना आवडायचं नाही की हा पुढे का नाहीये आणि मग विचारायचं म्हणजे ते प्रेमाचं त्यांचं पैसे म्हणायचं की माझं सजेशन आहे पण ते प्रेमाचं सजेशन. तर आणखी एका दुकानामध्ये असं ते म्हटले होते की मकरंद जरा देखील इकडे तिकडे जमलेला मला चालत नाही, त्याच्यावर मला खूप मोठी जबाबदारी सोपवायची आहे. तर हे आणखी जास्त स्वामीजींचे उद्गार त्याची साधना चांगली आहे ते सगळ्यांना धरून आहे पण त्यांनी कुठेही इकडे
तिकडे ते भाव पर्यंत पोहोचत होते आणि असा अशा प्रकारचा संवाद कधी तुमच्या त्यांनी स्वामीजींमध्ये झाला असेल
स्वामीजींचे भाव माझ्यापर्यंत पोहोचत होते आणि माझे भाव स्वामीजींपर्यंत पोहोचत होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण अशा प्रकारचा संवाद कधी माझा आणि स्वामीजींचा झाला नाही. एकदा असं झालं की 83 साली गोष्ट आहे आपण सगळे ध्यानाला गेलेलो होतो आणि ध्यान झाल्यानंतर आपण नमस्कार करून एक एक जण खोलीतून बाहेर पडत होतो. तसं मी नमस्कार करून कडीसाखरेचा प्रसाद घेऊन कारातून बाहेर पडताना स्वामीजींनी मला हात मारली आणि कोणाचा तरी नमस्कार चाललेला होता. मला म्हणाले की तू जरा थांब, सगळी मंडळी गेल्यानंतर माझ्या हातात त्यांनी ज्ञानेश्वरी नित्य पाठाच्या 5 प्रती दिल्या आणि स्वामीजी मला असं म्हणाले की तुला योग्य वाटतील अशा साधकांना यातून जायला हरकत नाही आणि इथून पुढे ध्यानाचं मार्गदर्शन तुला जर कोणी विचारलं तर ध्यानाविषयी मार्गदर्शन करायला हरकत नाही. ते ऐकलं, एक दोन जणांना स्वामीजींनी माझ्याकडे पाठवलं देखील, पण त्यानंतर मी ते विसरून गेलो. म्हणजे माझं मी करायचं कोणी विचारलं तर सांगायचं असं असल्यामुळे त्यांचे शब्द मात्र माझ्या ते लक्षात चांगले राहिले. पण मी त्या प्रकारे स्वामीजींनी असं सांगितल्यानंतर देखील पुढाकार घेऊन काही करत नाहीये हे स्वामीजींना फार भावलं असं मला
वाटतं. एक प्रकारे ते शिष्याची पारख करण्याची, जशी परीक्षा घेण्याचा सुद्धा हा एखादा संतांना आपल्याला न कळणारा जो प्रकार असतो त्याच्यातला असू शकतो. शेवटच्या महिन्यात तुला
स्वामी एकदा सहज करताना असं म्हणाले की मकरंद सगळ्यात अधिक अठ्याऐंशी असं ते म्हणजे बारकाईने त्यांना कसं पाहत होते. ते म्हणाले की तो सगळ्या बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट आहे आणि अतिशय सावध म्हणजे जसा साधक असावा तसा तो गुणतो आहे.
या स्वामीजींच्या अवतीभोवती ज्या भगिनी होत्या तर कधी कधी स्वामीजी त्यांच्या हृदयाचं भुज अचानक त्यांच्या पुढे बोलून जायचं. काही जणांच्या आठवणींमध्ये ते उतरलं, काही जणांच्या ते तसंच अशब्द राहून गेलं. पंकज स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ नावाची विश्वस्त संस्था स्थापन झाली आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या संस्थेतर्फे आपला हा उत्सव चाललेला आहे आणि त्या संस्थेची स्थापना झाली 1985 साली आणि त्या स्थापना झाल्यापासून त्याच्यामध्ये काम करण्यासाठी म्हणून स्वामीजींनी ज्या साधकांना सांगितलेलं होतं त्या साधकांमध्ये पंकज आहे. त्या दिवसापासून म्हणजे जेव्हा ही कधी स्थापना झाली, मला आता तारीख नाही सांगता येणार, परंतु 1985 साली कधीतरी, तर तेव्हापासून आज सगळ्यात स्वामी माधवराव बोध प्रसारक मंडळाच्या ज्या बैठकी होतात त्याच्यामध्ये पंकज दादा असतात. वेगवेगळ्या त्यांच्याकडे कामं असतात. त्या दृष्टीनं त्या विश्वस्त संस्थेमध्ये तुला जे सामावून घेण्यात आलं, त्या विश्वस्त संस्थेचा तू एक अविभाज्य घटक बनला, त्याची सुद्धा एक प्रक्रिया होती, त्याचा सुद्धा एक प्रवास होता. तो तू सांगितलं तर थोडीशी मंडळाची जडणघडण सुद्धा त्याच्यातून नकळत लक्षात येईल. सर्व
तुम्ही खरं कांचनला म्हटलं काळ ब्रह्मानंद तरी असं अर्थ चाललेलं आहे, आपण सगळे विसरून गेलो आणि अतिशय उत्तम रीतीने हा प्रवास मकरंदनाथांबरोबर आपल्या सगळ्यांचा चाललेला आहे. 1985 साली स्वामीजींनी जेव्हा स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची स्थापना केली तेव्हा काही एक कायदेशीर बाबींकरता म्हणून 7 विश्वस्त लागतात म्हणून त्यांनी 7 विश्वस्तांची नेमणूक केली. त्याच्यात अर्थातच मकरंदनाथ होते आणि पुढे असं झालं की मी थोडं एकदम जरा
पुढे आपल्याला ते स्वातंत्र्य
92 साली जेव्हा स्वामीजींना उत्तराधिकार दिले तेव्हा स्वामीजींनी हळूहळू स्वामी माधवनाथांनी हळूहळू कामातनं आपल्याला वेगळं करून घेतलं आणि सगळं उत्तरदायित्व स्वामी मकरंदनाथांवर आलं. पण आम्हाला असं आठवतंय आणि अजूनही त्याचा अनुभव आहे की कधीच मकरंदनाथांनी काही एक वेगळेपणा जाणवून नाही दिला. मग अशी कांचनजीच्या आठवणींमध्ये म्हणली की सगळ्यांना धरून त्यांनी ठेवलं, तशा पद्धतीने आम्ही सगळे खरं तर त्यांनी धरलं म्हणून धरले गेलो आणि त्यांच्या प्रेमाखातर आम्ही त्यांच्या बरोबर राहिलो. वास्तविक सुरुवातीची जी विश्वस्त संस्था स्थापन झाली त्याच्यात मी विश्वस्त नव्हतो,
पण हे इतकं स्वामीजींनी विश्वस्त या पदामागचं जे वलय पदाभोवतीचं वलय आहे ना ते स्वामीजींनी सुरुवातीलाच नाहीच केलं होतं आणि तेच आज सुद्धा तीच गत आहे. म्हणजे मी विसरूनच गेलो की तेव्हा पंकज विश्वस्त नव्हता, कारण मी असं समजूनच चाललो होतो की पंकज त्याच्यामध्ये विश्वस्तच आहे.
पण हे आता ओघाने निघालं म्हणून मी खरंच सांगितलं, पण आम्हाला कधीच असं वाटलं नाही की विश्वस्त म्हणजे आपण कोणीतरी एक वेगळे आहोत. सगळ्यांनी मिळून स्वामीजींचं हे काम एक दिलानी पुढे न्यायचं आणि त्याला जे लागेल ते झोपून देऊन करायचं हा सगळ्यांचा भाव होता. 92 साली जेव्हा स्वामी मकरंदनाथ हे कुलगुरु म्हणून नियुक्त झाले एका कायदेशीर बाबी करता म्हणून, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं की
92 मध्ये स्वामीजींची जेव्हा
उत्तराधिकारी
म्हणून जेव्हा स्वामीजी म्हटले की तू आता विश्वस्त
राहू नको असं मोठे स्वामीजी म्हटले, तेव्हा त्यांनी सांगितलं की आता माझी जागा रिकामी झाली तर तिथे आपण पंकजला विश्वस्त म्हणून देऊ.
आणि 1996
साली जेव्हा स्वामीजींनी जन्म ठेवला तेव्हा मंडळाचे कुलगुरु रिकाम झालं आणि स्वामीजींनी सांगून ठेवलेलं होतं की मकर कालांतराने विश्वस्त म्हणून राहणार नाही तर कुलगुरु म्हणून राहील
राजे. बरोबर.
96 साली आणि मग तेव्हा अशी विश्वस्त सभेमध्ये अशी प्रथा होती की दर वर्षांनी एकानी कायदेशीर बाब म्हणून मुख्य विश्वस्त व्हायचं.
अजूनही तशीच चालू आहे.
तर बाय रोटेशन त्या वर्षी ते माझ्याकडे येणार होतं, पण काही एक आता थोडा एक दोघांचा मतप्रवाह दिसला की आत्ता पंकजला नको आपण मुख्य विश्वस्त
अनुभव नाही त्याला जमणार नाही,
कारण त्याच वर्षी तू
विश्वस्त लगेच नको.
पण मकरंदनाथांचा जो विश्वास टाकण्याचा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा जो स्वभाव आहे तो आपण सगळेच अनुभवतो. तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की का नको, तो करेल ना, आणि तो करेल म्हणजे काय, आपण सगळ्यांनी मिळूनच हे करायचं, त्यांनी एकट्याने करायचा असा भावच नाहीये, आपण सगळ्यांनी मिळूनच करायचं आणि जर आत्ताच त्याला नाही आपण करायला सांगितलं तर तो टिकणार कधी. म्हणजे ही जी एक आपली आत्मविश्वासाची जी गोष्ट असते की सगळ्यांना बरोबर घेऊन जाताना हे काम कसं उभं राहील आणि त्या कामामध्ये प्रत्येक जण कसा अंतर्भूत घेईल आणि नीट उभा राहील हे बघण्याचं जे त्यांचं कौशल्य असं मी खरं म्हणू नाही शकत, हा त्यांचा स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे, त्याच्यामुळे खरं तर हे सगळं घडलं. आणि आज आपण हे जे सगळं बघतोय आतापर्यंत जर खरं तर आपला भावाचा असा हा चर्चेचा सूर होता, पण थोडा सांधा बदलून आता कार्याच्या दिशेने आपला प्रभात या चर्चेचा सुरू झाला निदान ह्या प्रश्नांमुळे तरी असं मला वाटतं. पण आज आपण हे जे विराट काम उभं राहिलेलं पाहतो आहोत त्यांना ते कधीच त्यांच्याकडे ते घेत नाही, पण मला असं वाटतं की जसं स्वामी माधवनाथ विश्वास टाकून त्यांनी हे उभं केलं त्याच पद्धतीने स्वामी मकरंदनाथांनी आमच्यावर आणि आता येणाऱ्या नवीन मुलांवर विश्वास टाकण्याचं जे खरंच एक वेगळंच सत्र आहे आपल्या इथे दिसणारं त्याच्यामुळे हे काम कितीतरी पट मला वाटतं वाढलेलं आहे. कारण एकच मिनिटात म्हटलं
नाही हालचाल तू थांबवास म्हणून नाही केली.
रोपवे महोत्सव जेव्हा मोठ्या स्वामीजी होते तेव्हा झाला तेव्हा 1200 मंडळी हुजूर बागेमध्ये पारायणाला बसली होती आणि आपण जेव्हा पारायण इथे ह्याच पटांगणावर केलं तेव्हा जवळपास 1000 लोक पारायणाला बसली होती. म्हणजे हे जर स्केल आपण बघितलं हे जवळपास 10 पट स्केल वाढतं हे बेमालूमपणे स्वामीजींनी कुठेही न दर्शवता त्यांनी दिलेल्या सर्दीचं प्रतीक आहे असं मला वाटतं, त्यांनी टाकलेल्या विश्वासाचं हे प्रतीक आहे असं वाटतं. आणि एवढ्या सगळ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक बारीक गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष असतं. म्हणजे परगावचे साधक आता बॉईज अँड लेडीज हॉस्टेलवर उतरलेले आहेत तर निघताना त्यांनी अशी चौकशी केली की सगळ्यांची चौकशी करून सगळ्यांची जी व्यवस्था झाली आहे ना सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था, म्हणजे त्यांच्यातला जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्त्याचं पिंड कुठेही लपून राहत नाही आणि तरी देखील
सद्गुरूंची सेवा या शरणागत भावानी परत ते हे एवढं सगळं मोठं व्यासपीठ त्याच सोला मुलांनी केलता हे मला वाटतंय विलक्षण विचारण त्यांच्यामध्ये आपल्याला दिसत. आणि हे मला खरं असं वाटतं की हे आपलं भाग्य आहे. जसे स्वामी माधवनाथ आयुष्यात आले तसेच स्वामी मकरंदनाथ देखील आयुष्यात आले हे मला असं वाटतं की स्वामीजी माझ्या आयुष्यातलं पर्व काळ चालू आहे. मध्ये मी त्यांना एकदा असं म्हटलं की पूर्वीचं स्वामीजींच्या वेळेचं जे वैभव होतं केंद्राचं ते गतवैभव आता परत प्राप्त झालेलं आहे आणि त्याचे प्रत्यक्ष दर्शी आणि अनुभवणारे आम्ही आहोत यांनी फार बरं वाटतं. आणि ह्या सगळ्यावरच आणखीन एक म्हणजे कधीतरी प्रेमाने त्यांनी खांद्यावर टाकलेला जो हात असतो सहज जाता जाता म्हणजे ही जी सलगी देणं आहे संकोचायला होत. पूर्वीचे मित्र मग गुरुबंधू आणि मग आता प्रत्यक्ष सद्गुरूंची भूमिका निभावणारे आणि जीवन जगलेले अशा अनेक विध छटा त्यांच्या जेव्हा मी कधीतरी माझ्याकरता म्हणून आत अनुभवतो तेव्हा मला असं वाटतं की त्यांनी सलगीने टाकलेला हात खांद्यावर तसाच सांभाळावा. संकोचाने आपला खांदा नको आपण बाजूला करायला कारण त्या स्पर्शामध्ये जी जादू आहे त्या जादूनी 100 हत्तींचं बळ मिळाल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं परत तुम्ही स्वामीजी पाठीवर हात टाकून तुम्ही लढ म्हणा जिंदा करंदीकरांची जी कविता आहे तसं होऊन जातं आणि परत एक वेगळा जोश निर्माण होतो. मला वाटतं हे आयुष्य आपलं असंच चालावं आणि त्यांच्या पादपत्नी ते लीन होऊन जावं.
स्वामीजी मला असं विचारायचं म्हणजे तुम्हाला याला अनुलक्षण काही बोलायचं असेल तर पण मला एक प्रश्न असा विचारायचा की पंकजदादांनी फार मार्मिक मुद्दा सांगितला की जेव्हा 1981 साली आपलं पारायण झालं पहिलं त्यावेळेला स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा आपण रौप्य महोत्सव साजरा केला बुजुर्गपागेमध्ये तेव्हा 125 साधक पारायणाला बसलेले होते. 2003 मध्ये झालं तेव्हा आपल्याकडे 600 साधक बसले होते आणि 2007 मध्ये आणि 2011 मध्ये 1000 जास्त साधक बसले. संख्येचा महत्व नाही आहे याची मला कल्पना आहे परंतु पारायणाला बसणारे साधक याचं जर का आपण एक निर्देशन म्हणून घेतलं की कार्य वाढण्याची वाढण्याचं इंडिकेशन कार्य वाढण्याचं निर्देशन पारायणाला बसलेल्या साधकांवरून होतं तर ही जी कार्याची वृद्धी झालेली आहे अशीच स्वामीजींना अभिप्रेत होती का आणि आपल्याला सुद्धा अशीच अभिप्रेत आहे का? हा थोडासा मी वेगळा विचारतो परंतु मला खूप त्याचं ऐकून घेण्यात त्याचं उत्तर ऐकण्यात स्वारस्य आहे.
स्वामीजी सांगायचे की सूर्य उगवतो तेव्हा शेतकरी कामावर जातो कामगार कारखान्यामध्ये जातो आपापली कामं करायला सुरुवात करतात नोकरदार कचेरीमध्ये जातात रस्त्यावर रोजगारी सुरू होते त्याच्यातलं सूर्याने तसं काहीच केलेलं नसतं आणि हे सगळं सुरू व्हावं म्हणूनही सूर्य काहीच करत नाही. स्वामीजींनी जे कार्य केलं त्याच्यामध्ये स्वामीजींचा सेवेचा भाव होता. आपण आपली गुरुसेवा करतोय असा भाव होता आणि संख्येकडं तसं लक्ष नव्हतं स्वार्थ सुखाय असा भाव होता आणि तो भाव ज्यांना खूप रुचला आवडला आणि असा भाव आपल्या ठिकाणी उतरावा असं ज्यांना वाटलं अशी मंडळी क्रमाने वाढत गेली आणि तोच भाव ठेवून जर पाहायचं झालं तर तशा प्रकारची मंडळी हळूहळू वाढत जाणं स्वाभाविक होतं पण त्याकरता काही करणं अपेक्षित नाही. मी जेव्हा कामाला सुरुवात केली मला असं वाटतं की मी इथं प्रवचन करायला अध्यात्ममंगल धामाला सुरुवात केली
स्वामीजींनी
त्यानंतर रविवार सकाळच तर तेव्हा एकदम मोठं ट्रान्सफॉर्मेशन कसं व्हावं तसं साधन वर्ग वेगाने खेचला गेला. याचं कारण स्वामीजींनी सर्वांना ज्या प्रकारचे वेध लावलेले होते तशाच तसं काम सुरू होण्याची लोक वाट पाहत होते आणि ते सगळे लोक आले. आणि स्वामीजी म्हणायचे व्यावहारिक रीतीने म्हणायचे की मी कापड दुकानदार आहे, पहिले 100 रुपये मिळवताना त्रास होतो असं म्हणायचे.
व्यापारी
पहिले 100 रुपये मिळवताना इतकं सोपं नसतं, पण 100 मिळायला लागल्यानंतर 250-300 मिळणं मग हळूहळू घडतं, रोज 500 मिळणं घडतं, मग 1000-5000 मिळायला लागले तर ती सहज गोष्ट असते. तसा या कामाचा पाया स्वामीजींनी घातला आणि माझ्याकडं फक्त तो सुस्थिर राखणं एवढीच जबाबदारी झाली. त्यामुळं खरं पाहायचं झालं तर हे सगळं वैभव स्वामीजींचं आहे. आपोआप लोक वाढले, ते मलाही कळलं नाही की तुम्ही सगळे कुठून आला. स्वामीजींनी देह ठेवला त्याच्या आधी तुम्ही का नाही आला, तेव्हा तुम्ही कुठं होता, हे जसं त्याचं भाग्य आहे असं मग नंतर वाटलं. पण ज्या संख्येने लोक आले ते आश्चर्यकारकच होत, पण जी खडी बसलेली होती त्याचा हा महिमा असावा असं मला वाटतं. मी स्वतः कधीच संख्येकडे लक्ष दिलं नाही. मी एका गावाला गेलो होतो एका कार्यक्रमासाठी जिथे स्वामीजी वारंवार जायचे. त्या गावात प्रवचन करणाऱ्या एक भगिनी मला येऊन सांगायला लागले की तुम्ही येऊ नका, याचं कारण जे लोक तिथं तुम्हाला बोलवत आहेत त्यांची विश्वासार्हता नाहीये आणि मी आणि अजून एक भगिनी तिथं काम करतो आम्ही उपस्थित राहणार नाही आहोत. तर मी म्हटलं की तुम्ही उपस्थित राहू म्हणून मी येतच नाहीये. आणि जे समोर येतील 25-50 लोक आले तरी मला पुरे आहे, कारण मी किती संख्या येते याच्यावर माझं काहीच अवलंबून नाहीये. स्वामीजींनी दिलेला जो बोध आहे तो बोध शुद्ध रीतीने प्रसृत करण्यामध्ये आणि तो प्रसृत करत असताना ज्यांना आवडेल ते लोक येतील. लोक येणं आणि वाढवणं हा माझा उद्देश नाहीच आहे. अशा प्रकारे माझी भूमिका आहे की मला भव्य दिव्य काही करायचंच नाहीये. हे सहज भव्य दिव्य घडलं तर
घडलं
ते घडू शकतं. जसं फक्त 1200 लोकांचं पारायण देखील तेव्हा मोठी गोष्ट
होती, ते भव्य दिव्यच वाटत होतं,
फार मोठी गोष्ट होती, भव्य दिव्य होत. आणि त्या भगिनींनी सांगितलं की मी येणार नाही आणि दुसऱ्याही भगिनी येणार नाहीये, ते त्यांना कल्पना न देता सांगितलेलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या होत्या आणि या ज्या बऱ्याच दडलेल्या गोष्टी स्वतःच्या स्वार्थाच्या म्हणा किंवा आम्ही कोणीतरी असावं अशी भूमिका असणाऱ्या त्या कार्याला विघातक ठरतात. आणि या गोष्टींना उत्तर न देता आपण आपलं काम चालू ठेवणं हा एवढाच एक मार्ग राहतो. बाकी काय पण तोच यशस्वी झाला असं मला वाटतं.
स्वामीजींची सुद्धा तीच पद्धत होती.
स्वामीजींची
उत्तर म्हणजे आपण आपलं कार्य आहेच उत्तर, बाकी सगळं आनंद लेख.
हा अशी स्वामीजींची पद्धत. त्यामुळे हे वाटलं या वाढण्यामध्ये माझी काही भूमिका नाही. मी इथे येऊन बोलावं, लोकांनी सहज यावं, जसं सूर्य उगवावा आणि जगाने आपल्या आपल्या पद्धतीने काम करावं तसे साधक आले असं मला वाटतं.
थोडस विषयांतर केलं, परंतु मला असं वाटतं की याबद्दलची तुमची मतं जाणून घ्यायला पाहिजे. आता मी पुन्हा माझी जागा बदलतो. मला आताच निरोप आला की आपली वेळ संपत आली, याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? तर मी सांगितलं कोणाचंच लक्ष नाही आहे. पण वेळच संपवणार. सुनील दादांना मी एक आता थोडेसे वेगाने प्रश्न विचारणार. मला असं वाटतं की त्यावेळेच्या आनंद यात्रा ज्या व्हायच्या स्वामीजींबरोबर 81 सालापासून त्यावेळेला, तेव्हापासून सुनीलदादा, पंकजदादा हे सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि त्या आनंद यात्रेचं मला असं आठवतं की
खूप उत्साहाने सगळी मुलंमुली त्याच्यामध्ये असायची. सगळं पडेल ते काम खूप साधना करायची, स्वामींच्या अवतीभोवती राहायचा प्रयत्न करायचा, त्यांच्याकडनं काही ऐकायला मिळालं तर ते ऐकायचं, असं सगळं त्यावेळेला चालू असायचं. तर त्याच्यात अजून एक असं व्हायचं की खूप जवळ यायचो सगळेच साधक आणि कुठलाही आरपडदा न ठेवता अतिशय मोकळेपणाने एकमेकांच्या जीवनाविषयी, एकमेकांच्या मनात येणाऱ्या साधनेविषयीच्या शंकांविषयी किंवा मी असं म्हणेन विकल्पांविषयी सुद्धा स्पष्ट चर्चा व्हायची. तर तशी चर्चा बऱ्याच घडल्या, त्याची एक मला असं वाटतं की सुनील दादांनी सांगावी.
की 1983 साली स्वामीजींबरोबर पावसला आनंद यात्रेला गेलेलो होतो, तेव्हा स्पेशल गाड्या करून गेलेलो नव्हतो, तर तिकीटचं बुकिंग करून असं गेलेलो होतो. आणि तिथे पावसला चक्रांकित महाराज यांची प्रवचन चालू आणि ते त्या प्रवचनांच्या आधी श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण असं भजन असं नाम ते सांगायचे, अतिशय गोड पद्धतीने सत्य सांगायचे.
अजून
देखील आपण ते बऱ्याच वेळेला प्रसंगाच्या नंतर त्याच्यामध्ये ऐकलेलं आहे. तर त्या आनंद यात्रेतून पुण्याला परत येताना योगायोगाने आम्ही ड्रायव्हरच्या मागचं जे सीट असतं जे समोर समोर असतं तिथे आम्ही 7-8 जण ठेवतो मुलं होतो. आणि मकरंदनाथ हे भजन हे नाम सांगत होते आणि जवळजवळ 2-2.5 तास सांगत होते. तर एक पाऊण एक तास नाम सांगून झाल्यानंतर असं झालं की माझ्या मनामध्ये एका विकल्पानी हे केलं, बंड केल्यासारखं केलं आणि काय हे आपण किती वेळ नाम घेतोय. आणि शेवटी त्या मनाचं असं झालं की परमार्थाविषयी काहीच करायला नको असा विकल्प निर्माण झाला. आणि मग ते गुडायाने ते नाम थांबलं स्टेशनला वगैरे आणि मग मी नंतर प्रांजळपणे मकरनाथांना असं विचारलं की माझं असं झालं की मला नामच घेऊ नये असं मला वाटायला लागलं. तर ते अतिशय शांतपणे असं म्हटले की अरे आपलं मन बंड करून उठतं आणि असं मन जेव्हा बंड करून उठतं तर मनाला आपण अजिबात हरा देता कामा नये, मनाचं बंड मोडून ते नाम घेतच राहायला तू पाहिजे होतं. आणि त्याच्या त्यांनी ते ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातलं एक अभंगाचं देखील त्यांनी सांगितलं की मनोमार्गे गेला तो तिथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि त्यांनी हे जे सांगितलं की मनाच्या मागे आपण लागायचं नाहीये आणि अजून देखील ते थोडंफार मनाचं चालूच आहे आणि मोठ्या भाग्याने त्यांचा जो सहवास लाभतो आहे त्यामुळे या परमार्थ मार्गामध्ये थोडंफार स्थिर होता येते असं मला वाटतं. आणि तुकाराम महाराजांचे अभंग मी सांगतो की ज्या भाग्याने मकरनाथांचं सहवास मला लाभला आणि लाभतो आहे, कोण पुण्य कोणा गाठी ज्याची ऐतिहाची भेटी, ऐतिहांची भेटी असं तुकाराम महाराज म्हणतात पण ऐतिहाची भेटी असं मी म्हणतो, जी हरिहरीला मनी दिले संसाराची पाणी, कोण हा भाग्याचा ऐतिहाची बोले वाचा, तुका म्हणे त्याचे भेटी थोडे संसाराची तुटी असं व्हावं अशी मी स्वामीजींची करणे.
जयू स्वामीजी काही बोलायचं? जयू एक प्रश्न मला विचारायचा थोडासा. स्वामीजींना 1992 साली अश्विन शुद्ध चतुर्थीला अनुग्रहाचे अधिकार दिले, त्या दिवशी स्वामी माधवानंद आणि स्वामी मकरंदनाथ या दोन उत्तराधिकाऱ्यांची स्वामी माधवनाथांनी नेमणूक केली. त्या प्रसंगाला काही साधक साधिका उपस्थित होते, जयू त्यावेळेला होती निश्चित. आणि कदाचित असंच होतं की सगळ्यांना वाटत होतं की मकरंदला ते स्वामीजी सांगणारच आहेत कधी ना कधी तू पुढचं काम बघ म्हणून, असं जवळजवळ सर्वांना आम्हाला वाटत होतं. परंतु असं कधी वाटलं का की त्यांनी सांगितल्यानंतर स्वामीजींनी हे जाहीर केलं आणि त्यानंतर स्वामीजी पुढे चार वर्ष होते, परंतु असं कधी वाटून गेलं का की खरंच स्वामीजींचं एवढं मोठं विशाल झालेलं कार्य, इतका मोठा साधक समुदाय, त्यांना सगळ्यांना पुढे घेऊन जायचं, नवीन साधकांना जोडायचं, म्हणजे एक प्रकारे ही धुराच वाणं हे काही सामान्य जबाबदारी नाही, ही मकरंद खरंच फेलू शकेल का नाही, अशा प्रकारची काही शंका कधी मनात आली होती का? मी आपलं पुणेरी आता आहे म्हटल्यावर एक प्रश्न विचारणं तुला विचार
अशी शंका आहे तर खरं म्हणजे कधीच कारण मनातच कधी उद्भवलं नाही हे, कारण पहिल्यापासून जे बघत आलो होतो युवा केंद्र आधी वेगळी वेगळी व्हायची, पण जेव्हा एकत्र व्हायचं की त्यावेळेला आपण सगळे त्यांनाच विचारून भजन म्हणणं, हरिपाठ म्हणणं किंवा ज्ञानेश्वरी नित्यपाठ म्हणणं हे सगळं आपण तसंच करत होतो, म्हणजे एक प्रकारे लीडरशिप म्हणतात किंवा नेते त्यांच्यापाशी होतात, म्हणजे आपण सगळ्यांनी काही न हे करता मान्य केलेलं होतं नेतृत्व ते, आणि ते इतके खंबीर असायचे सगळ्या बाबतीमध्ये की असं म्हणजे कुठल्याही बाबतीमध्ये हा ती साधना करताना सुद्धा, म्हणजे एकदा असं झालं म्हणजे हा एक वेगळा प्रश्न मी सांगते की एक साधिका अशी बसून राहिली ध्यानाला आणि कोण म्हणाला की म्हणत नाहीये वगैरे, ते म्हणाले की असं काही आपण माधव नाथांचं करतो, स्वामीजींचं कधी असं बघितलं का की ते उठलेच नाही गेले असं नाही बघितलेलं आपण, चला मी येतो इतके ते ठाम सगळ्या बाबतीमध्ये, आता ध्यानाच्या बाबतीत सुद्धा हे होतं, तर आपल्या सर्वसामान्य ज्याला कळत नाही असलं तर काय म्हणेल की काहीतरी मोठी अवस्था दिसते असं ते म्हणत, असं नाही म्हणाले, ते म्हणाले की चल मी येतो उठवायला आपण उठूया, पण म्हणजे हे जे काही त्यांच्या गोष्टी होत्या बघितपणा सगळीकडनं सर्वांगाने विचार करून एखादी गोष्ट करणं हे सगळं स्वामीजींना पण खूप भावत होतं आणि आपल्यालाही सगळ्यांना आपण आजूबाजूला जे होतो त्यांनाही भावत होतं, त्यामुळे 92 साली अधिकार दिल्यानंतर कधी असा विकल्प मनात आला नाही की हे होणार नाही, आणि पुढे सांगते की स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर त्यांना साधनेविषयी इतकी ओढ पहिल्यापासून होती आणि कुठलाही ज्यांना थोडा वेळ मिळाला तरी साधनेकडे त्यांचं मन होतं, तर त्या ह्याच्यामध्ये मला आठवते की आमच्या मागे युनायटेड वेस्टर्नची जी ब्रँच होती तिथे स्वामीजी आलेले होते आणि वेळ दुपारचा वेळ जो मिळायचा डबा पंखाला ते आणि त्यांचा मित्र दोन जण आमच्या घरी येत होत आणि ध्यानाला बसायचे, आम्ही तिघं जण ध्यानाला बसू त्यावेळेला, तर हे जे काय म्हणजे ही वेळ किंवा अगदी त्या याला सुद्धा ते आधी सुद्धा ते जेव्हा लक्ष्मी रोडला होते त्याही वेळेला ते बेलबागेमध्ये जाऊन ध्यानाला बसत असत, सगळं डबा खाऊन म्हणजे लहान मुलं असतात ती कशी करतात खेळतात, म्हणजे डबा खाऊन खेळतात आणि खेळायला बसतात, तसं हे डबा खायचे आणि ध्यानाला जाऊन बसायचे, म्हणजे हे जे काय त्यांचं साधनाधिष्ठित परमार्थ आणि साधनाधिष्ठित जीवन हे सगळं आहे आणि इतकं भावत होतं
वाटतं की अजून एक असा काही प्रसंग घडला तेव्हा तुम्हाला सगळ्यांच्याच मनात एक निश्चिंती झाली की नक्की आता हे मकरंद पुढे अध्यात्म मकरंदामध्ये जो प्रसंग घडला होता स्वामी आजारी असताना जो प्रसंग थोडक्यात काम करणार मला वाटतं
दवाखान्यामध्ये होते आणि त्यावेळेला असं झालं की आपल्याला माहितीच केंद्रामध्ये विश्वासांपैकी कोणी दिसलं नाही त्यांना आणि त्या स्टेजवर जाऊन बसल्या आणि म्हणाल्या की कोणीच नाहीये इथे काही करायला, काय कार्यक्रम करायचा, निर्णायक सगळं झालेलं दिसतंय असं म्हणजे केवढ्याच ते पटकन वरती आले, ऐकत होते जिन्यामध्येच होते तर ते पटकन वर आले, माईक हातात घेतला आणि म्हणाले की निर्णायक वगैरे असं काही नाहीये स्वामीजी आहेत आणि आम्ही त्याच विषयी आम्ही असं दवाखान्यातच जाऊन आलो आहे इथे स्वामीजींची प्रकृती बघून आलो आणि आपलं केंद्राचं काम व्यवस्थित सुरू आहे, विश्वस्त संस्था आहे आणि आम्ही सगळे विश्वस्त इथे हजर आहोत, तुम्हाला कोणालाही काळजी करायचं काही कारण नाहीये की हे सगळं व्यवस्थित चालणार आहे स्वामीजींच्या स्वामीजी जरी आजारी असले तरी बरे होऊन येणार आहेत केंद्रामध्ये, आणि हा विश्वास तुम्ही ठेवा, आम्हालाही संपूर्ण खात्री आहे की ते नक्की एक दिवस केंद्रामध्ये येतील. तुम्ही कोणीही घाबरून जायचं कारण नाही आणि आपण सगळी आपली केंद्र अधिक चालू.
एक प्रकारे तो एक महत्वाचा क्षण होता की असा एक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकला असता की आता स्वामीजी जर आजारी पडले काहीच आता इथे सगळाच गोंधळ होतो का काय वगैरे, पण तोच क्षण पकडून त्यावेळेला त्यांनी जो त्यावेळेला खुलासा केला तो खूप महत्वाचा होता.
त्यांनी एकदम वातावरणच बदललं ना, इतकं त्यावेळेला भरून आलं असतं की आहेत म्हणजे स्वामीजी आहेत आपल्या बरोबर, आपल्याला काहीच विचार करायचं कारण असं म्हणून नक्की आम्ही निश्चिंत झालो सगळ्या.
आता शेवटची काही मिनिटं आहेत आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये जर का स्कोअर करायचा असेल तर टी ट्वेंटी मध्ये चांगलाच कुणीतरी बॅट्समन लागतो, म्हणून मग शेवटी मी असं ठरवलं की शेवटचा प्रश्न गिरीजींना आपण विचारूया. तर मी त्यांना त्यांच्यापाशी आपल्या केंद्रातल्या स्वामीजींशी निगडीत, साधनेच्या निगडीत किंवा भक्तीशी निगडीत अशा असंख्य आठवणी आहेत, पण मी यावेळेला असं ठरवलं की त्याच्याबद्दल त्यांना काही विचारायचंच नाही. ते बँकेमध्ये त्यांचे सहकारी होते युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये, आणि बँकेतले सहकारी म्हणजे नुसते सहकारी नाही, खूप जिवलग मैत्री त्यांची बँकेच्या माध्यमातून झाली. बँकेची जी कर्मचारी संघटना होती, युनियन होती, त्या युनियनचं काही काळ स्वामीजी काम करत होते, नंतर त्याच्यातनं थोडेसे बाजूला राहिले. गिरीश सुद्धा युनियनमध्ये खूप सक्रिय असा कार्यकर्ता होता. एका बाजूला युनियन असते आणि दुसऱ्या बाजूला व्यवस्थापन असतं, तर ह्या दोन्ही युनियन आणि व्यवस्थापन ह्या दोन्हीही ठिकाणी अतिशय प्रामाणिक सद्भाव मकरंदनाथांविषयी त्याच्या लक्षात आला. मला असं वाटतं की हा एक मला खूप महत्वाचा पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वातला वाटतो, त्याच्यावर थोडा प्रकाश पडला.
प्रश्न विचारला सविस्तर उत्तर द्यायला आवडलं असतं, पण मी आता अगदी थोडक्यात
सांगतो. आहेत आपल्या 5-7 मिनिटं आहेत
कमी पडतील असा या प्रश्नाचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करावा. साधारणपणे 1980 ते 2005 हा जो कालावधी आहे अंदाजे स्त्रियाच्यात युनियनचं प्राबल्य डॉमिनेशन खूप होतं, आणि नंतर आता युनियन हा शब्द फक्त नावापुरतं होतं, पण स्वामीजींची जी नोकरी झाली ती जास्त करून या कालावधीत झाली, आणि मी हे आय विटनेस साक्षी आहे जवळनं बघितलं की असं असतं, असं घडतं, असं होऊ शकतं. जी व्यक्ती मॅनेजमेंटला प्रिय आहे ती युनियनवाल्यांना अप्रिय राहते, जी व्यक्ती युनियनवाल्यांना प्रिय आहे ती व्यक्ती मॅनेजमेंटवाल्यांना अप्रिय,
मॅनेजमेंटचा चक्रू.
पण स्वामीजींच्या बाबतीत उलटच झालं, ही व्यक्ती अशी निघाली की दोघांनाही प्रिय वाटायला लागली. याच्यात स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाचं विशेष सगळं कसं तर मी याच्यासाठी अगदी 3 प्रसंग तुम्हाला सांगतो. स्वामीजी जेव्हा त्यांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक झाली त्या दरम्यान युनायटेड वेस्टर्न बँक कर्मचारी संघाचं नाशिक येथे अधिवेशन होतं. बँकेचे जे चेअरमन होते त्यांच्या हस्ते स्वामीजींचा सत्कार आणि एक छोटं मनोगत. पण ट्रेंड असा असतो की ते चेअरमन किंवा सभेचे अध्यक्ष ते फारसे कोणाचे बोलण्याची दखल घेत नाही, त्यांचा स्वभाव तसा होता. पुणेरी होते की काय कोण जाणे, पण होता तसा स्वभाव. स्वामीजींचा सत्कार झाला आणि स्वामीजींना सांगण्यात आलं की तुमचं मनोगत व्यक्त करा. स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली, त्यांचे जे शब्द होते ना सत्काराची की गोष्ट एवढं चरण त्यांनी उच्चार
गणेशजीसाठी नमस्कार
त्यांनी बरोबर आहे, पण चरण एवढंच उच्चारलं म्हणजे ज्याला न्यूरोशांतता म्हणजे पेन बीच आहे तशी नाही, पण ज्याला न्यूरोशांतता म्हणता येईल तर त्यांच्या एवढ्या एका उच्चाराने त्यांचा वाणीचा प्रभाव असा होता सगळं सभागृह शांत आणि उत्सुकतेने की हे थोडं काय सांगतात असं बघायला लागलं. आणि जे चेअरमन होते त्यांनी सुद्धा कुतूहलाने उत्सुकतेने आनंदाने त्यांच्याकडे मान वळवली आणि स्वामीजींचं जे मनोगत होतं ते अत्यंत लक्षपूर्वक ऐकलं, त्याच्या काही नोट्स काढल्या. जेव्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली तर अगदी सुरुवातीला
त्यांनी स्वामीजींच्या बोलण्याचा संदर्भ हे विशेष आहे. युनियनचा युनियन तर्फे सत्कार आणि चेअरमन प्रशस्तोत्कार काढतात हा एक प्रसंग. दुसरा प्रसंग असा झाला की युनायटेड वेस्टर्न बँकेत लक्ष्मण रोड शाखेत स्वामीजी काम करत होते आणि त्यांनी स्वतःहून वानवडी शाखेत बदली घेतली आणि तेव्हा बँक मॅनेजमेंट आणि कर्मचारी संघ यांच्यात असा एक करार होता की जर रिक्वेस्ट ट्रान्सफर घेतली तर पुढे 2 वर्ष परत बदली नाही. आणि असं असताना अचानक सगळी परिस्थिती आपल्याला माहिती, स्वामीजीने देह ठेवला, एक आकडा होत नाही तर सगळं चित्र बदललं. बँक मॅनेजमेंट तर्फे जे झोनल मॅनेजर होते त्यांनी स्वामीजींची विशेष भेट घेतली, त्यांना सांगितलं की तुम्हाला कळूचे जसं असेल तशी आपण बदली करू, फक्त याच्यासाठी तुम्ही जे पुण्याचे युनियन लीडर होते अरविंदराव धळुफुडे त्यांना बापू म्हणायचे, तर बापूंची कानावर घाल ही गोष्ट, त्यांची परवानगी लागेल. स्वामीजी ठीक म्हणाले, हा एवढा मोठा महात्मा आपण तिथे गेला डेक्कन, तेव्हा ते बापू युनायटेड वेस्टर्न बँकेची गुडलक चौकात ब्रँच होती डेक्कन ब्रँच. स्वामीजी आले ते बापूंनी बघितलं आणि बापू स्वतः खुर्चीतून उठून उभे राहिले, एक प्रकारे हा बहुमान त्यांना दिला. आणि नुसते उभे राहिले नाही, स्वामीजी त्याच्या जवळ आले, ती बँक थोडी मोठी होती काउंटर, बापूंनी आधी यांना नमस्कार केला. मग आपले लीडर अरविंदराव नमस्कार करतात हे बघितल्यावर सगळ्यांनी स्वामीजींना नमस्कार केला, सगळे स्वामीजींजवळ आले आणि त्यांची बदली भगवंताची शिक्षा होती, बापूंनी लगेच संमती दिली. आणि तिसरा प्रसंग मी सगळ्यात शेवटी सांगतो, घड्याळ्याकडे बघत तुम्ही माझ्याकडे बघण्याची, मी घड्याळ्याकडे बघतो. 14 मे 2002 साली स्वामीजींनी रिटायरमेंट घेण्याचा निर्णय केला, त्यामुळे तो त्यांचा शेवटचा दिवस होता नोकरीचा. त्यांना सेंड ऑफ देण्यात आला, सेंड ऑफचा एक कार्यक्रम चालला होता. त्याच वेळेला बँकेचे तेव्हाचे चेअरमन, ही व्यक्ती वेगळी उभार करा, ते तिथे आले, त्यांच्यासाठी स्वतंत्र केबिन होती, ते आले आणि त्या केबिन मध्ये गेले. त्यांनी चौकशी केली की काय चाललंय, तर त्यांना असं सांगण्यात आलं की मकरंद वझे यांचा निरोप समारंभ सुरू आहे. आमच्या बँकेत अशी पद्धत होती की जी रिलिव्हिंग ऑर्डर आहे ती सगळ्या शेवटी द्यायची, म्हणजे आता तेवढंच बाकी राहिलं. तर त्यांनी निरोप पाठवला की मकरंद वझेंना म्हणा ते झालं की माझ्या केबिन मध्ये या. आता निरोप आल्या स्वामीजी केबिन मध्ये गेले त्यांच्या. तर बँकेचे जे आता मी तुम्हाला युनियनच्या लीडरांचं सांगितलं, तर स्वामीजींनी दार हे केलं, आत आले, तर जे चेअरमन होते ते उठून उभे राहिले खुर्चीतून. हा फार मोठा बहुमान असं वाटतो. आणि एवढंच नाही तर त्यांनी स्वामीजींना नमस्कार केला
पुढे येऊन
हो, आणि ते असं म्हणाले तुमच्यासारख्या थोर व्यक्तीची बँकेला गरज आहे, तुम्ही नोकरी सोडू नका, तुम्हाला हवं तर तुम्ही 2 वाजता या. म्हणजे जे काही फॅसिलिटीज कन्सेशन ते त्यांनी घेऊ केले. पण ध्येयवादी व्यक्ती कशी असते ते स्वामीजींकडे बघून लक्षात येतं. स्वामीजींनी कुठल्याही प्रलोभनांना या आमिषाला ते बळी पडले नाही, ते त्यांच्या निश्चयाशी ठाम राहिले. आणि एका आदराने त्यांना सांगितलं की म्हणजे त्याच्याबद्दल आदर आधी व्यक्त केला आणि सांगितलं की मी जसं ठरवलंय तसं मी तेव्हा निवृत्ती घेणार आहे. आणि त्याच्या पुढे त्यांनी जे काम केलं ते आज आपण सर्वजण बघत आहोत. असं वाटतं की जीवनाच्या अंतापर्यंत स्वामीजींच्या माये, स्वामीजींच्या सावली राहता यावं ही प्रभू करणे प्रार्थना.
माते विश्वी कथित कथिते दोषे कथु विसरत तया विसरा माझी विरत आंगे जीवे. स्वामीजींची खूप आवडती ओवी होती. मला असं वाटलं की थोडा वेळ तरी ही ओवी जगण्याचा आपल्या सर्वांना अनुभव आला. स्वामी मकरंदनाथांच्या जीवनाची एक मौज अशी आहे की त्यांच्या जीवनाचा कुठलाही संदर्भ शेवटी स्वामी माधवनाथांकडे जाऊन पोहोचतो. हे दयाळा परम सुखदा असं ते म्हणतात. खरोखरच त्यांच्या अंतःकरण वृत्तीचं प्रत्येक स्पंदन हे आपल्या सद्गुरूंसाठी. खूप वर्ष स्वामीजींनी देह ठेवून झाली. 1996 साली स्वामीजींनी देह ठेवला, आज आपण 2018 मध्ये आहोत. 22 वर्ष या घटनेला होती, परंतु त्यांच्या अंतःकरणातील स्वामीजींची जी एक प्रखर स्मृती आहे, ती स्मृती अधिकाधिक अंतरंग होते आहे असं मला वाटतं. तिला अधिक उजाळा मिळतोय, तिच्यामध्ये अधिक शीतलता येते, तिच्यामध्ये अधिक व्यापकता येते, आणि हे आपल्या सर्वांचं बाकी आहे. स्वामीजींना, स्वामीजींच्या समोर त्यांचं कार्य पुढे घेऊन जाणारा जो महापुरुष उभा होता, तो महापुरुष आज आपल्यामध्ये आहे, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आपण सर्वजण ह्याच भावामध्ये राहण्याचा या संपूर्ण शिबिरभर प्रयत्न करूया. मी स्वामीजींच्या चरणांशी अशी प्रार्थना करतो की हा जो आता इथे आनंदाचा सागर निर्माण झाला होता, त्याचे काही तुषार आपल्या अंतःकरणावर उडू देत, आपलं अंतःकरण त्यातून भिजून राहू देत, तसंच चिंब भिजून राहू देत. हरिओम तत्सत. आता आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण वरप्रार्थनेने करणार आहोत. वरप्रार्थना सादर करणार आहेत सद्भक्त आदित्य जोशी. तत्पूर्वी एक महत्वाचं निवेदन आपल्याला करतो, काही महत्वाची निवेदन आपल्याला करतो. आज सकाळी आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपल्या मंडळातर्फे स्वामी मकरंदनाथ दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं. आपल्यातल्या बहुतेकांनी घेतली असेल, कदाचित आपल्याला प्रती कमी पडल्या असतील, कारण आज सकाळी मर्यादित प्रती आलेल्या होत्या, पण आता भरपूर प्रती आलेल्या आहेत. आपण जर का घेतलं नसेल तर जरूर घेऊन जा. ही दिनदर्शिका ही आपल्या सर्वांसाठी नित्य मार्गदर्शिका आहे. आपण रोज जी तारीख उघडू, त्या तारखेवर आपल्याला त्या दिवशीसाठीची जीवनशैली काय असावी याबद्दलचं मार्गदर्शन स्वामीजींकडून मिळेल. त्यामुळे आपल्या स्वतःकडे ठेवावी, आपल्या इष्टमित्रांना द्यावी. मला असं वाटतं की प्रत्येक खोलीत ठेवली तरी काही हरकत नाही, आपल्या कार्यालयात सुद्धा ठेवावी. आपण जर का घेतली नसेल तर जरूर हा कार्यक्रम झाल्यानंतर घेऊन जा. याची कापील किंमत आहे 150 रुपये, अत्यंत नाममात्र किंमत आहे. अशा प्रकारची दिनदर्शिका छापण्याचं आम्ही एस्टिमेट घेतलं होतं, ते 250 रुपये होतं, परंतु आज सकाळी आनंद भोसले इथला सत्कार केला, तर आनंद आणि आपल्या इथला प्रसिद्ध मूर्तीकार आणि चित्रकार अभिजित यांच्यामुळे ही दिनदर्शिका आपल्याला खूप नाममात्र किमतीमध्ये आली. त्याची 150 असून आपण ती या शिबिरापुरती 120 अशी ठेवलेली आहे. आपण जरूर तिचा लाभ घ्यावा. हा कार्यक्रम संपल्यानंतर उद्या आपण पुन्हा सकाळी 7 वाजता जे ध्यान आहे त्याला भेटणार आहोत. त्याच्या आधी बासरी वादनाचा कार्यक्रम होतो. आपण सर्वजण उद्या सकाळच्या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा नव्या आनंदाने, नव्या उत्साहाने एकत्र भेटूया. आदित्य.